सदगुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी 62वे वर्ष पूर्ण करून 63व्या वर्षात पदार्पण केलं। 22 मे नंतरच्या रविवारी म्हणजे आज 26 मेला आपण स्वामीजींचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र जमले आहोत। आपल्या मंडळाच्या वतीनं मी सौभाग्यवती मंजिरी भिंदवाले आपले सहर्ष स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। हृदय शुद्ध करुणी विमल ही स्वामी मकरंदनाथ प्रचित प्रार्थना आता सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी सादर करेल।
मेटुनी नेत्र जोडुनी करा
स्वामी कार्यात रत झाले. त्यांच्या निर्व्याज प्रेम आणि उत्कट गुरुभक्तीमुळं स्वामी माधवनाथांकडे येणारे कुटुंब आता स्वामी मकरंदनाथांमध्ये आपल्या सद्गुरूंना पाहू लागले. मोठ्या स्वामीजींच्या शुद्ध धर्मार्थाच्या प्रचार प्रसार कार्याला स्वामी मकरंदनाथांनी तसंच पुढे चालू ठेवून थोड्या कालामध्येच हे कार्य जोमाने वाढवलं. त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, तेजस्वी प्रबोधन, सहज साधी राहणी आणि सर्वसमावेशकता यांनी हजारो मंडळी या कार्याशी जोडली गेली आहेत. या मुख्यतः समाजातील सुशिक्षित सात्विक मंडळी आणि विशेष करून तरुण मंडळींचा समावेश आहे. गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचन, सत्संग, भूगाव शिबिर, साधक मेळावे, आनंद यात्रा, ग्रंथ संपदा अशा अनेकविध उपक्रमांमधून साधकांची जीवन घडत आहेत. जाणीवपूर्वक अभ्यास, प्रचितीचा परमार्थ आणि परिपूर्ण जीवन जगण्याकडे स्वामीजींचा विशेष कटाक्ष असतो. कार्यातील शिस्त आणि पारदर्शीपणा अबाधित राखून एका सुनियोजित आणि अंतर्मुख पद्धतीनं काम वाढत आहे. स्वामीजींच्या दूरदर्शी धोरणामुळे साधकांमधूनच विविध समित्यांमार्फत कार्यास आकार येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा एका परिमिततेने स्वीकार करून त्याचा जगभरात विखुरलेल्या साधकांसाठी नेमका उपयोग केला जात आहे. स्वामीजींच्या कार्याचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य हे की एकाच वेळी ते साधकांना सामूहिक आणि वैयक्तिक परमार्थाच्या सूत्रात बांधून ठेवतात. आपल्या सद्गुरूंप्रमाणे व्यक्ती घडवण्याचे कार्य ते अविरत करत आहेत. कुठलाही आपापर भाव न टाकता निरपेक्षतेनं आलेल्या प्रत्येक साधकाला ते केंद्रात सामावून घेतात. साधना, सेवा आणि स्वकर्म या त्रिसूत्रीची त्याला ओळख करून देतात. माझ्यासाठी असंख्य साधक साधिका या कार्यात सहजच गुंतलेले आहेत. स्वामीजींनी हे साधक विश्व बांधून ठेवलं आहे. आपलं हे परमभाग्य आहे की असे क्रांतदर्शी महापुरुष आपल्याला सद्गुरु म्हणून लाभले. आपण इथे जे पारमार्थिक ऐश्वर उपभोगतो ते सर्वस्वी स्वामी कृपेमुळे आहे. इथे आवर्जून विलीन करावा पाहतो तो आपल्या सर्वांना पूज्य अशा सौभाग्यवती मधुराईचा आणि स्वामीजींच्या मातोश्रींचा, मंदार केदार आणि त्याचबरोबर सौभाग्यवती प्राजक्ता, सौभाग्यवती आरोही हिचा, तसंच अत्यंत गोड अशा साधा आणि रमाचा, या सर्वांचा स्वामीजींच्या कार्यात कळत नकळत खूप मोठा सहभाग आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आपल्या या प्रेमस्वरूप सद्गुरूंविषयी काही प्रातिनिधिक मनोगत ऐकणार आहोत. आजचं पहिलं मनोगत सादर करेल सद्भक्त विवेक रांजणे. विवेक हा आपल्या सर्वांना सुपरिचित आरके शेठ यांचा मुलगा आहे. विवेक हा एक यशस्वी उद्योजक तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला आई वडिलांकडून वारकरी संप्रदायाचा तसेच स्वामी भक्तीचा वारसा प्राप्त झाला आहे. आता आपण विवेकचे मनोगत ऐकूया.
यश कीर्ति प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा जेने भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होय. समर्थांची ओळी अनेक दिवसांपासून माझ्या मनात होती, कारण परम पूज्य स्वामीजींबद्दल काही भावना व्यक्त कराव्यात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी असे मला फार अजून वाटत होते. ती संधी आज मला मिळाली, याबद्दल प्रथम मी मंडळाचे आभार मानतो. कारण स्वामीजींचा 63वा वर्धापन दिन अशा उत्सवासारख्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही इच्छा पूर्ण होत आहे. ही मी स्वामीजींची कृपाच समजतो. काय बोलावे आणि कसे बोलावे असा प्रश्न स्वामीजींसारख्या महात्म्यांबाबत नेहमीच पडतो. समर्थांच्या या ओळीनं मला विचार करायला एक दिशा मिळाली. ही ओळी म्हणजे माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंना पूर्णपणे लागू होणारी आहे. ही ओळी वाचली ऐकली की स्वामीजींचे जीवन लगेचच डोळ्यासमोर येते. असे काय बरे आहे या जीवनात संत ज्याला यश म्हणतात, ते काय असते, हे यश स्वामीजींना कसे प्राप्त झाले, माझ्या बुद्धीच्या आणि भावाच्या मर्यादा लक्षात ठेवून त्याची जाणीव घेऊन स्वामीजींविषयी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. मला पक्के ठाऊक आहे की हे माझे काम नाही, मला ते जमणारही नाही. पण संत श्रेष्ठ तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते साजे या विठ्ठला, हे स्वामीजींच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. म्हणूनच मी हे धाडस करीत आहे. मला माझ्या व्यवसायात थोडे बहुत यश मिळाले, पण त्यासाठी किती झगडावे लागले, किती परिश्रम करावे लागले हे माझे मीच जाणतो. पण स्वामीजींनी लौकिक आणि पारमार्थिक जीवनात यशाची एक वेगळीच व्याख्या तयार केली, त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते यशाच्या शिखरावर आहे. व हे मला आणि इतर तरुण वर्गाला स्फूर्तीदायी आणि प्रेरणादायी असेच आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या स्वामीजींचा प्रभाव आम्हा सर्व कुटुंबियांवर फारच आहे. याची पार्श्वभूमी मी थोडक्यात सांगतो. माझे आई वडील स्वामी माधवनाथांकडे यायला लागले आणि बघता बघता ते स्वामीमय होऊन गेले. स्वामी माधवनाथांचे सर्वांवर अत्यंत प्रेम होते, म्हणून तेच प्रेम माझ्या आई वडिलांना देखील मिळाले. पुढे काही काळानंतर स्वामीजी जेव्हा आजारी पडले, त्यानंतर जेव्हा जेव्हा ते अध्यात्म मंगलधाम येथे प्रवचनाला जात असत, तेव्हा माझे बाबा ज्यांना आपण आरकेशनामध्ये ओळखता यांच्या गाडीतून ते जात असत. त्यावेळी चारकेंची आवर्जून प्रेमाने चौकशी करत असत. गाडीतून उतरल्यानंतर स्वामीजींना जास्त चालावे लागू नये म्हणून एका खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या खुर्चीला पुढे दोन व मागे दोन हँडल होते. ही खुर्ची उचलण्याच्या सेवेसाठी ठरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आरकेशे व मिलिंद काका यांचेही नाव होते. आणि काय योगायोग पुढे स्वामी मकरंदनाथ ज्या ज्यावेळी पुण्याबाहेर व भूगाव सागर आश्रमात जात असत, त्यावेळी ती सेवा करण्याची संधी देखील आरकेशे यांना मिळत असे. माझ्या आईची अशी इच्छा होती की स्वामी माधवनाथांनी एकदा तरी आमच्या घरी या, पण स्वामीजींच्या आजारपणामुळे स्वामीजींना ते शक्य झाले नाही. पण ती इच्छा पुढे स्वामी मकरंदनाथ जेव्हा आमच्या घरी आले, तेव्हा आम्हा सर्वांना असेच वाटले की स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने स्वामी माधवनाथजीच आमच्या घरी आले आहेत. समर्थ म्हणतात, परमात्म्याच्या आवडीने वर्णन करावे. परमात्म्याच्या आवडीने वर्णन कोण करू शकतो, ते वर्णन कसे असते ते स्वामीजींच्या बोलण्यातून लक्षात येते. स्वामी मकरंदनाथ वेळोवेळी सद्गुरु स्वामी माधवनाथांबद्दल, श्री पांडुरंगाबद्दल किती आवडीने, प्रेमाने, श्रद्धेने बोलतात. त्यांचे भाव कसे दाटून येतात ते बोलणे म्हणजे परमात्म्याचे वर्णन असते. जो परमात्म्याशी एकरूप झाला तोच परमात्म्याबद्दल बोलू शकेल, वर्णन करू शकेल. माझ्याजवळ यापैकी कोणतीच पात्रता नाही, पण समर्थांची ही मला आज्ञाच आहे असे भावाच्या अंगाने मी समजतो. परमात्म्याचे वर्णन करायला मिळणे यासारखे दुसरे भाग्य नाही. कारण या निमित्ताने स्वामीजींच्या अनेक दैवी गुणांचा सखोल विचार करण्याची मला संधीच मिळाली आहे. स्वामीजी ज्ञानी आहेत, भक्त आहेत, खूप थोर आहेत, नाथ संप्रदायाचे अर्वरीय आहेत, प्रेमाचा महासागर आहे. स्वामीजींची अतिशय साधी राहणी चार चौघात स्वतःचा बळीराव न दाखवता सहज मिसळून जाणे, यामुळे मी फारच प्रभावित झालो. सर्वांवर प्रेम करणे, सर्वांची प्रेमाने विचारपूस करणे हे स्वामीजींना कसे काय जमते या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघडच आहे. स्वामीजींचा अजून एक गुण मला अतिशय भावला, तो म्हणजे दुसऱ्याची मनस्थिती समजावून घेऊन त्याला आपलेपणाने सल्ला देणे, धीर देणे, त्या व्यक्तीमधील आत्मविश्वास उंचावणे असाच एक प्रसंग माझ्या बाबतीतही घडला. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असताना मला विप्रो कंपनीतर्फे परदेशात जाण्याची संधी मिळाली. तसा शैक्षणिक क्षेत्रात मी जेमतेमच विद्यार्थी होतो, आय मीन एन एव्हरेज स्टुडंट. परदेशात जाण्याबाबत मी खूप संभ्रमात होतो. अखेरीस मी स्वामीजींकडे जाऊन त्यांचा सल्ला घेण्याचे ठरवले. त्यानंतर स्वामीजींची वेळ घेऊन स्वामीजींच्या शुक्रवार पेठेतील घरी गेलो. त्यावेळी स्वामीजी झोपाळ्यावर शांत बसले होते. मी परमपूज्य स्वामीजींच्या चरणापाशी जाऊन बसलो. माझ्या मनातील सगळे विचार मला स्वामीजींना सांगायचे होते, पण काय आणि कसे सांगावे या संभ्रमात असतानाच स्वामीजींचा शांत आणि प्रसन्न दर्शनाने माझ्या मनाची अस्वस्थता दूर झाली आणि मी माझे विचार लगेचच स्वामीजींसमोर मांडू लागलो. स्वामीजींनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेऊन ते माझ्याशी अतिशय प्रेमाने बोलू लागले व म्हणाले, अरे तुला तिकडे जाण्याची खरंच गरज आहे का? आणि ते तुला इतपत जमणार आहे. आणि तुझा स्वबळावर विश्वास असेल तर तू तुझ्या वडिलांचा असणाऱ्या व्यवसायात उतरून तुझ्या पद्धतीने काम करून तोच व्यवसाय उत्तमरित्या वाढू शकतोस. माझ्या अस्वस्थ मनात उठणाऱ्या विचारांच्या आणि निर्णयाच्या वादळाला स्वामीजींनी क्षणभरात शांत केले. किंवा काय जादू झाली ते माझे मलाच कळले नाही. मला एकदम हलके हलके वाटू लागले. स्वामीजींची समजावून सांगण्याचा गुण मला भावला आणि त्यांची समजावून सांगण्याची हातोटी मला भावली. जिन्यातून पायऱ्या उतरताना जणू काही माझ्या मनोरथांमधील विचारांची उतरंडी उतरत उतरत मी खाली आलो. स्वामीजींचं मार्गदर्शन नव्हे जणू त्यांनी दिलेला मला आशीर्वादच खरा ठरला. वडिलांचा व्यवसाय परमपूज्य स्वामीजींच्या कृपेने भरभराटीला आणण्यास मला थोडे बहुत यश मिळाले व मिळत आहे. आज मी जे काही आहे ते केवळ स्वामीजींच्या कृपेमुळेच आहे. माझ्या आई वडिलांनी पूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घेतला होता. यावेळेस मी वयाने लहान होतो, पण नंतर जेव्हा स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रह देण्यास सुरुवात केली तेव्हा मलाही असे वाटू लागले की स्वामीजींचा अनुग्रह घ्यावा व स्वामीजींनी माझी इच्छा लगेचच पूर्ण केली. मी स्वामीजींचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या प्रवचनाला येऊ लागलो. स्वामीजींच्या प्रवचनातून लक्षात येते की ते ज्ञानाचा महासागर आहेत. तसेच त्यांचे प्रवचन हे स्वानुभवावर आधारित असते. एखादा विषय किती उंचीवरून मांडता येऊ शकतो हे मला स्वामीजींच्या प्रवचनाहून लक्षात आले. विचारांना एक वेगळी दिशा त्यांच्या प्रवचनातून मिळत जाते आणि त्याचप्रमाणे प्रयत्न करावेसे वाटतात. जीवन कसे जगावे, कशासाठी जगावे ही प्रेरणा स्वामीजींच्या प्रबोधनामुळेच मिळाली. खरे सुख पैशात प्रपंचात नसून सद्गुरूंप्रती समर्पणात आहे हे मला पक्के समजले. त्यांचा जो काही थोडा सहवास मला मिळाला त्यावरून माझ्या असे लक्षात येते की स्वामीजी म्हणजे आत्यंतिक प्रेम. माझ्यावर इतके प्रेम आजपर्यंत कोणीच केले नव्हते. स्वामीजी व पूजनीय मातोश्री मधुराताई यांच्या प्रेमाने मी कायमचा त्यांच्याशी नकळत बांधलो गेलो. स्वामीजींचा साधेपणा, उच्च विचारसरणी याप्रमाणे असलेल्या जीवनामुळे मी फार प्रभावित झालो. अत्यंत सहजता, साधेपणा हे गुण ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कसे आश्रयाला येतात हे कोडे स्वामीजींकडे बघून उलगडले. आमच्या घरात वारकरी संप्रदायाचे वातावरण आहे. माऊलींच्याच परंपरेतील प्रति ज्ञानेश्वर असे स्वामीजी आहेत हे माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या जीवालाही समजते. माझे सद्गुरू म्हणजे ज्ञान, भक्ती, प्रेम, साधना, अत्यंत गुरुनिष्ठ असे आहेत. माझ्या आयुष्यातील अजून एक महत्वाचा प्रसंग म्हणजे माझ्या लग्नाचा, आणि ते लग्न पूजनीय स्वामीजी व पूजनीय मधुराताई यांच्या घरी होणे ही माझ्या आयुष्यातील भाग्याची गोष्ट आहे. माझे लग्न स्वामीजींच्या घरी व्हावे अशी माझी आणि माझ्या आई वडिलांची इच्छा होती. याबाबत स्वामीजींना विचारल्यावर स्वामीजींनी तत्काळ संमती दिली. आमच्या आनंदाला मोजमापच राहिले नाही. लग्नाच्या दिवशी आम्ही घरातील मोजकीच मंडळी स्वामीजींच्या घरी पोहोचलो. मातोश्री मधुराताईंनी प्रेमानं आम्हा सर्वांचे स्वागत केले. सकाळी नऊच्या दरम्यान आम्ही सर्वजण गेलो. त्यावेळी पूजनीय स्वामीजींनी आणि मधुराताईंनी आलेल्या सर्व मंडळींचे आनंदाने स्वागत करताना पाहून असे वाटले की जणू काही स्वामीजींच्या मुलाचेच लग्न आहे की काय. परमपूज्य श्री पंडादत्त कराडकर आणि श्री पांडुरंग महाराज भोले बाबा हे देखील आले होते. त्यांना स्वामीजींचे घर माहीत नसल्यामुळे लग्नाच्या मुहूर्ताला येता आले नाही. पण ज्यावेळी ते आले तेव्हा स्वामीजींनी खूप प्रेमाने त्यांचे आदराचे केले. अमापती पत्नीने स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंचे स्मरण करत अमापती पत्नींना आशीर्वाद दिला. माझ्या लग्नानंतर माझी पत्नी सुवर्णा हिने देखील स्वामीजींचा अनुग्रह घेतला. आम्हाला जेव्हा मुलगा झाला ती बातमी स्वामीजींना सांगितल्यावर स्वामीजींना देखील खूप आनंद झाला. अत्यंत व्यस्त अशा दिनक्रमातून स्वामीजी वेळ काढतात आणि खूप काही करतात, त्यामुळे असे प्रसंग कायमच लक्षात राहतात. माझे लग्न स्वामीजींच्या घरी झाले ही गोष्ट माझ्या हृदयात कायमची कोरली गेली. कारण स्वामीजी म्हणजे माझ्यासाठी सर्व काही आहेत. एकतर ते म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते माझे सद्गुरू आहेत. आपल्या आनंदाच्या क्षणी जसे ते आपल्यात असतात तसेच दुःखाच्या प्रसंगातही असतात. याचा अनुभव मला माझा धाकटा भाऊ श्याम याच्या अकस्मात अपघाती निधनाच्या वेळेला, त्यावेळी स्वामीजी रात्री 12 वाजता मिलिंद काका आणि गिरीश काका यांच्यासोबत घरी आले आणि आम्हा कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखातून आम्ही सर्वजण स्वामीजींच्या कृपा आशीर्वाद. पूजनीय स्वामीजी, या जन्मात तरी आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही. परमात्म्याचे वर्णन करता करताच स्वामीजी, आज तुम्हाला मी अगदी मोकळेपणाने सांगतो, व्यवसाय कितीही वाढला आणि पैसा कितीही आला की त्यापाठोपाठ काही प्रश्नही येतात हे मी चांगले अनुभवत आहे. कधी कधी असे वाटते की मी परमार्थापासून थोडा लांब जात आहे की काय, अशी माझी परिस्थिती आणि मनस्थिती होत आहे. पण काही झाले तरी मला तुम्ही जो परमार्थ सांगता तसे जीवन जगण्याचे सांगता तसाच परमार्थ करायचा आहे. तुम्हाला अभिप्रेत असे जीवन मला जगायचे आहे. माझे प्रयत्न आणि तुमचे आशीर्वाद या जोरावर मी ही परिस्थिती बदलू शकेन असा विश्वास माझ्या ठिकाणी आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की संतांचे भगवंतांचे जन्मोत्सव का साजरे करायचे, तर त्यामुळे आपल्या विचारातील भक्तीचा उदय संतांबद्दल भगवंतांबद्दलचे प्रेम वाढण्यास मदत होते. म्हणून तर आज आपण सर्वजण स्वामीजींचा हा जन्मोत्सव अतिशय आनंदाने साजरा करीत आहोत. श्री महाराज जसे सांगत तसे माझ्या बाबतीतही घडावे ही माझी अगदी अंतकरणापासून पूजनीय स्वामीजी पूजनीय सौ मातोश्री मधुराताई यांच्या चरणी प्रार्थना. स्वामीजी, आपके अथांग सागर जैसे लीला चरित्र में मुझे और मेरे परिवार को शामिल करने के लिए आपको कोटि कोटि प्रणाम. गुरु मेरी पूजा, गुरु मकरंद, गुरु मेरा परब्रह्मा, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु मकरंद, गुरु मेरा परब्रह्मा, गुरु भगवंत, गुरु भगवंत. तुम्ही भगवंत.
विवेक से स्वामीजी विषयीचे भाव, समर्पण आणि साधने विषयीची प्रामाणिक तळमळ त्याच्या मनोगतातून व्यक्त झाली. त्याच्या मनोगतातून आपल्या इथे येणाऱ्या युवा साधकांच्या अंतःकरणातीलच भाव प्रकट झाले असं वाटतं. यानंतरचा मनोगत सादर करतील सद्भक्त श्री डहाळकर सर. सरांशी माझा प्रथम परिचय झाला मी 11वीत असताना IIT एक एंट्रन्स एक्झामचे कोच म्हणून. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा सरांशी भेट झाली, ती डहाळकर राम मंदिरात. स्वामीजींच्या घरी सोमवारी रात्री होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी प्रवचनासाठी म्हणून जेव्हा जागा पुरेनाशी झाली तेव्हा राहाळकर सर आणि त्यांचे थोरले बंधू यांनी मोठ्या उदारतेने मंदिराची जागा स्वामीजींना प्रवचनासाठी म्हणून उपलब्ध करून दिली. असे आपले सरांशी आणि राहाडकर राम मंदिर या पवित्र वास्तूशी जुने ऋणानुबंध आहेत. आता आपण सरांचे मनोगत ऐकूया.
स्वामी मकरंद नाथ महाराज की जय. स्वामींना इथून मी नमस्कार करून माझं मनोगत मी मांडणार आहे. माझ्या संयोजकांनी असं सांगितलं की तुमच्या देवळात स्वामींची प्रवचनं होत होती, तुम्ही प्रवचनाला येत होता, तर या संबंधीचा तुमचा जो काय अनुभव आहे, जे तुम्हाला काही कळलं आहे, ते तुम्ही ह्याच्यात मांडा. तर पहिली पार्श्वभूमी असं सांगतो की स्वामींची प्रवचनं, गीतेवरची प्रवचनं पूर्वी त्यांच्या घरात होत होती, पुढे ती आमच्या देवळात म्हणजे राहकर राम मंदिरात व्हायला लागली, आणि आज ती गणेशपुरममध्ये होत आहेत. आणि हा जो सगळा कालखंड आहे त्याच्याविषयी मी थोडं सांगणार आहे, आणि मला काय जाणवलं तेही मी सांगणार आहे. सुरुवात अशी झाली की 96-97 गोष्ट आहे. आमच्या देवळात कोणीतरी निरोप घेऊन आलं की इथे स्वामी मकरनाथ, त्यावेळीचे स्वामी मकरनाथ असं त्यांना ओळखत नव्हते, मकरनाथ वधे असंच म्हणत होते. ह्याच्या संबंधी काही प्रवचनं तुमच्या देवळात करायची यांची इच्छा आहे. पण असं काही दिवस येईल कोणी उगवलं नाही, बरेच दिवस कोणी उगवलंच नाही. काही दिवसांनी सद्भक्त निमय आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं देऊळ आम्हाला बऱ्याच कालखंडाकरता हवं आहे, म्हणजे असं एक महिन्याकरता, दोन महिन्याकरता, काही आठवड्याचं नाही, बऱ्याच कालखंडाकरता आहे, तर तुमची द्यायची तयारी आहे का? आणि अशी आमची इच्छा आहे की इथे ती प्रवचनं व्हावीत आणि तुम्ही देऊळ द्यावं. ती गोष्ट आम्ही खूप आनंदाने मान्य केली. आम्हालाही आमच्या देवळात अशा कोणाच्या तरी प्रवचनं व्हावीत अशी आमची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांची प्रवचनं सुरू झाल्यानंतर मी विचारलं कोण करणार आहे, ते म्हणाले मकरंदनाथ असं नाही म्हणाले, मकरंद वधे करणार आहेत, ते तुमच्या देवळात प्रवचनं करतील, सुरू करतील. त्याप्रमाणे प्रवचनं चालू झाली. मी पहिल्यांदा मकरनाथांना पाहिलं तेव्हा मला असं जाणवलं की आपण यांना पूर्वी कधी पाहिलंय का, तर मला असं लक्षात आलं की काही वर्षापूर्वी आपण यांना रस्त्यावर कोणाशी तरी बोलताना पाहिलं, आणि त्यावेळेलाच मला असं जाणवलं की एक अतिशय सिन्सिअर आणि कुठल्या तरी विचारांनी भारावून गेलेलं व्यक्तिमत्व आहे असं मला त्यावेळेलाच जाणवलं. आणि जेव्हा त्यांनी प्रवचना सुरुवात केली तेव्हा मला असं जाणवलं की ते जे काय सांगताय आणि मी इतके वर्ष जे काय विचार करतोय त्याच्याशी कुठेतरी त्याचा ताळमेळ आहे, आणि त्यामुळे मला एक उत्सुकता लागली की यांची प्रवचनं आपण लक्षपूर्वक ऐकायची. त्यावेळीची गोष्ट अशी होती की आम्ही राम मंदिराच्या माडीत राहत होतो, त्या माडीतून खालचं दिसतही असे आणि ऐकूही येत असे काय चाललं असेल ते. तेव्हा माझ्या घरात बसल्या बसल्याही प्रवचनं मला ऐकायची संधी मिळाली. अशी संधी कोण सोडेल, असं दारातच आलेली ही गोष्ट. मी ऐकायला लागलो आणि अशी एक गोष्ट असं एक दोन वर्ष चाललं. पण पुढे असं झालं की असं एक त्यांच्याबद्दलचा योगच असा आहे की स्वामी जिथे जातील ना ते तिथल्या गोष्टीचा उद्धारच करतात. आणि असं काही घडलं की ते आल्यानंतर असं अचानकच असं ठरलं की या देवळाचा जीर्णोद्धार करायचा. आणि ते जीर्णोद्धार करायचं ठरल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की एक वर्षाकरता तुम्ही दुसरीकडे प्रवचनं करा आणि आम्ही हे देऊळ पूर्णपणे बांधून काढतो नव्हे. आणि खरोखर एका वर्षातच पूर्ण देवळाचं बांधून झालं. तोपर्यंत विद्यार्थीगृहात त्यांची प्रवचनं चालू झाली. मी तिथे विद्यार्थीगृहात जाऊन ती प्रवचनं ऐकायला लागलो. कारण का ते काय सांगतात ना, ते सारखं ऐकतच राहावं वाटतं आणि त्यांचा विचार फार एकदम पटत पटत जातात आणि ते त्या तरुण पिढीला त्यांचा अट्रॅक्शन आहे. अर्थात मी त्यांच्यापेक्षा जास्त वयाने आहे पण मलाही त्याचं तितकंच अट्रॅक्शन आहे. पुढे एक वर्षाने पुन्हा आमच्या जवळात प्रवचन चालू. श्रोते फार तल्लीन होऊन ते ऐकत असत. एकदा मला मकरनाथ म्हणाले की सगळं होत आहे तर ठीक आहे, प्रवचनही बऱ्याच वेळ होतात, जरा जास्त वेळही होतात, रंगतातही आहे, पण मला जेवढं मी उद्दिष्ट ठेवलंय तेवढे अध्याय काही लवकर संपत नाही आहेत. प्रवचनाचा वेळ वाढलाय पण अध्याय मात्र काही संपत नाही. तेव्हा मी त्यावेळेला म्हटलं की अहो तुम्ही असं कशाला धरताय, तुम्ही सांगत राहा ना ज्या दिवशी अध्याय संपेल त्यावेळेस संपेल, तुम्ही असं कशाला ठरवताय की इतक्या दिवसात ते संपवायचं. आणि ते आता मला वाटतं 17वा अध्याय चालू आहे हा परिषद. आज इतकी वर्ष झाली, आज 17वा अध्यायावर प्रवचन चालू आहे. पुढे असं करता करता पूर्वी प्रवचन सोमवारी होत होते पण त्यांनी नंतर असं केलं की ती तो वार बदलला आणि त्यांनी ती बुधवारी चालू केली आणि महिन्यातले 4 बुधवार ती प्रवचन चालू झाली. अशी काही वर्ष गेली. मग एकदा स्वामी मला म्हणाले की असं काहीतरी होत आहे की अध्यात्म मंगलधामची जागा वापरली जात नाहीये, अशी एक हाकाठी चालू आहे. तर अशी माझी इच्छा आहे की आता तिथेही काहीतरी उपक्रम चालू करावा. जसा तुमच्या देवळात होतो तशी 4 बुधवार तुमच्या देवळात होता, 2 बुधवार इथे आणि 2 बुधवार तिकडे प्रवचन करायचं माझ्या मनात आहे. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणं म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तर मी ज्यांना असं म्हटलं की ठीक आहे तुम्ही तिकडे जा, माझं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल, पण निदान एवढं तरी करा की तिथे काहीतरी वेगळ्या विषयावर प्रवचन करा. गीता ही इथेच चालू दे, या देवळातच गीतेवरची प्रवचन चालू कर, चालू राहू दे. ते स्वामींनी मान्य केलं आणि प्रवचन गीतेवरची प्रवचन या देवळातच चालू राहिली. पुढे कालांतराने तोपर्यंत गणेशपुरम बांधूनही तयार झालं होतं तरीही देवळात प्रवचन चालूच राहिली. पण एक वेळ अशी आली की रस्त्यावरची गर्दी, ट्रॅफिक, लोकांना पार्किंग करायला तेवढी पुरेशी जागा नसणं, इतर अनेक समस्या उद्भवायला लागल्या आणि त्यामुळे नाईलाजाने स्वामींनी असं ठरवलं की नाही आणि त्यांच्या इतर सद्भक्तांनी ज्यांना म्हणाले अहो तुम्ही जायला जागा बदला, हे इथे चढवायचे आपलं गणेशपुरम झालं तिथे का नाही घेते. तेव्हा त्यांनी मला विचारलं ते मी तेव्हा मी म्हटलं की हे बरोबर आहे, तुम्हाला इथे त्रास होतोय, सगळ्यांना थोडा त्रास होतोय, ट्रॅफिक त्यावेळी रस्त्यावरची गर्दीही वाढली त्याचीही थोडी कटकट व्हायला लागली, तर या सगळ्याचा विचार करता तुम्ही गणेशपुरममध्ये जायला काही हरकत नाही, तुम्ही तिकडे चालू करा. गणेशपुरममध्ये त्याप्रमाणे ती चालू झाली. पहिल्या दिवशी मला स्वामींचा फोन आला, 8 वाजताची वेळ होती, स्वामींचा फोन आला आहोत इथे चालू होणार आहेत प्रवचन, तुम्हाला ठाऊक आहे पण तुम्ही प्रवचनाला या, इथे या. म्हटलं अहो तुम्ही मला काय आमंत्रण द्यायची गरज नाही आहे, मी स्वतःहून तिथे येणार आहे, तिथे मला कारण आमंत्रणाची गरज नाही आहे. आता हे सगळं चालू झालं पण संयोजकांनी मला जेव्हा असं सांगितलं तुम्ही याच्यावर बोला, तेव्हा त्याच्यातला एक उद्देश असाही असू शकतो की तुम्ही इतके वर्ष प्रवचनाला येता तर तुम्हाला काय समजलं हे तुम्ही सांगा, असाही त्याचा एक उद्देश असू शकतो. तेव्हा मी स्वतःहूनच मला काय वाटतं, मला काय समजलं ते थोडक्यात सांगणार. स्वामीचं पहिलं हे असं आहे की ते म्हणतात की तुम्ही नुसते श्रोते म्हणून येऊ नका, तुम्ही साधना करायला लागा आणि ध्यान करा. आत्ता आपण समाधी आत्मदर्शन हे जरा बाजूला ठेवू पण हे ध्यान करत असताना तुम्हाला तुमचं विहित कर्म काय आहे त्याचं भान निर्माण होईल, त्याच्याकडे लक्ष द्या. काय विहित कर्म करायचं त्याच्याकडे लक्ष द्या. शेक्सपियरने असं म्हटलं आहे की जग ही एक रंगभूमी आहे आणि प्रत्येकाने आपापली भूमिका करायची आहे. पण मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणतो की नुसती भूमिका करायची नाहीये तर ती भूमिका वाटवायची आहे. आणि ती भूमिका कुठली तर आपल्याला जे विहित कर्म काय करावं अशी जी जाणीव झाली आहे ती भूमिका आणि ती आपल्याला वाटवायची. आणि भगवंताचं असं सांगणं आहे की तुम्हाला जे काही विहित कर्म करायला सांगितलंय ते तुम्ही लक्षपूर्वक आपलं पूर्ण एनर्जी तन मन धन वापरून ते करायला लागा. तुम्हाला काय फळ मिळेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जे मिळेल ते फळ ते स्वीकारा. आणि असं केलं तर तुमच्या योगक्षेमाची काळजी भगवंत घेईल असं गीतेने सांगितलेलं आहे. भगवंताचंही असं म्हणणं आहे. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते म्हणजे पटनाईक सारख्या एका माणसाला समुद्राच्या काठावर वाळूत शिल्प काढत बसावं अशी एक प्रेरणा झाली आणि आपण शिल्प काढायचा निर्माण करायचे असं करत राहायचं. असं तो करायला लागला लोक आपणून त्याच्यामध्ये पैसे अर्पण करायला लागले. हे एक मी आपलं एक उदाहरण म्हणून सांगतो. आता धर्म आणि गीता धर्म याच्यामध्ये फरक आहे. अर्जुनाने युद्ध केलं नसतं तर ते काय अधर्म झाला नसता. पण श्रीकृष्णाचं म्हणणं असं होतं की तुला तुझं विहित कर्म कळलेलं आहे. हे युद्ध करणं हे तुझं विहित कर्म आहे तुला कळलंय आणि हे तू कळलेलं असून ते तू करत नाहीये म्हणून श्रीकृष्णाचा त्याच्यावर आक्षेप आहे. आणि ते तू कर आणि आपलं विहित कर्म करत राहायचं हे तू ध्यानात घेत नाहीये. म्हणजे काय गीता धर्म याचा अर्थ काय की अर्जुनाने युद्ध करणे हा तो गीता धर्म. आता हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं की गीता हे कर्माला प्रवृत्त करते. हे प्रवृत्तीपर आहे गीता का निवृत्तीपर आहे ह्याच्यामध्ये वाद आहे. टिळकांना असं वाटतं की गीता ही प्रवृत्तीपर आहे. पण मी जरा विचार केला तर मला असं वाटतं की गीता जशी प्रवृत्तीपर आहे ना तशी ती निवृत्तीपर आहे. कारण काही साधूंना असं वाटतं की नाही आपलं विहित कर्म म्हणजे हिमालयात जाऊन ध्यान करणं धारणा करणं हे आपलं विहित कर्म आहे. ते करत असतात. तेव्हा ती गीता ही प्रवृत्तीपर आहे का निवृत्तीपर आहे याच्यात वाद घालण्यात काही पॉईंट नाही. टिळकाला ती प्रवृत्तीपर वाटली. टिळकांच्या पुढे कुठलं लौकिक अर्थाने किंवा व्यावहारिक असं काही फळ मिळावं असा काही उद्देश नव्हता. तरीही त्यांनी आपलं कर्म चालू ठेवलं. जे त्यांना विहित कर्म वाटलं ते त्यांनी चालू ठेवलं. आपण असं म्हणू स्वराज्य मिळवणं हे त्यांचं थोडंसं विहित कर्म होतं पण तेही काही खरं नाही. कारण काय त्यांच्या आयुष्यात कधी स्वराज्य मिळेल असं त्यांनाही वाटत नव्हतं. पण ते आपलं विहित कर्म करत राहिले आणि हेच मुळे फार विलक्षण आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मकरंदनाथ काय आयुष्य जगले त्याचा थोडा आढावा घेऊ. आता मकरंदनाथांच्या बाबतीत काय घडलं तर त्यांच्या सद्गुरूंनी जे सांगितलं किंवा त्यांना जे आतून वाटलं ते त्यांनी आपलं विहित कर्म हे ठरवलं की साधना करायची त्याच्यात गीतेवर गीता वाचायची गीतेवर प्रवचनं करायची ज्या योगे त्यांना गीताही नीट समजेल आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल. अर्थार्जनाकरता बँकेत नोकरी करायची पण ते मुख्य उद्दिष्ट नाही आहे. आणि असं काही लौकिक अर्थी किंवा व्यावहारिक काहीतरी कर्मफळ काही त्यांच्या डोळ्यासमोर काही नव्हतं असं आपल्याला गुरुजी सांगितलंय ते करत राहायचं. म्हणजेच काय आहे की याच्यातला एक जो हे आहे विविध कर्म करत राहणं काय फळ काय इकडे लक्ष द्यायचं नाही पण उत्तराधिकारी पद हे त्यांच्याकडे चालू नव्हतं. ते त्यांच्या कधी डोक्यातही नव्हतं की आपल्याला असं काहीतरी मिळेल किंवा त्या उद्देशाने त्यांनी कुठलंही कर्म केलं नाही. परवाच त्यांच्या मुलाने असं सांगितलं की स्वामी वगैरेंनी काही धाडसी निर्णय घेतले. त्यातला एक धाडसी निर्णय म्हणजे त्यांनी आपल्याला ऑफिसरची जागा मिळत असून सुद्धा म्हणजे वरचं पद मिळत असून सुद्धा नाकारलं. आणि ते का नाकारलं तर आपल्या साधनेत व्यक्त आहे. साधनेला जास्त महत्व आहे नोकरी हे जास्त महत्वाचं नाही आहे आणि त्याच्यानं मिळालेला पैसा हा जास्त महत्वाचा नाही आहे हे त्यांनी ठरवलं. आणि हा एक धाडसी निर्णय घेतला आणि आपलं हे काम करत राहिले. आता जेव्हा त्यांना उत्तराधिकार मिळालं, उत्तराधिकारी पद जेव्हा मिळालं, तेव्हा त्यांच्या बरोबरच्या काही ज्येष्ठ लोकांच्या भुवया उंचावल्या. त्यांना असं वाटलं की हे उत्तराधिकार पद ह्यानंच का मिळालं आणि अनुग्रह करण देण्याचा अधिकार यांच्याकडेच का, असं त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला. असं होत असताना मला असं वाटतं प्रत्यक्षात की हे उत्तराधिकारी पद हे फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. हे नुसतं साधं सुधं पद नाहीये. स्वामी माधवनाथांनी त्यांच्यावर जी कृपादृष्टी ठेवली किंवा केली, तीच कृपा, तशा प्रकारचीच कृपादृष्टी मकरंदनाथांना त्यांच्याकडे आलेल्या कित्येक सद्भक्तांवर ठेवायचे आणि त्याकरता फार मोठी ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा मिळवण्याकरता त्यांना खरोखर झडपडावं लागणार आहे असं माझं मत आहे. आणि हेच मी जे म्हणतोय की त्यांनी फार मोठी जबाबदारी घेतली आणि तीच गोष्ट परवा त्यांनी एका वेगळ्या शब्दात मांडली. त्यांनी असं म्हणाले की मला एक गुरुपद निभावण्याकरता त्याच्या अनुषंगाने माझं आचरण मला ठेवायला लागणार आहे. हे त्याचंच एक वेगळं स्वरूप आहे बोलण्यात. आता हे ही गोष्ट खूप अवघड आहे. आणि त्यांनी त्यानंतर एक दुसरा धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे VRS घ्यायचा. VRS घेतली, बँकेचं काम सोडलं, पूर्ण वेळ याच्याकरता वाहून घेतलं. आणि हे असं चालू असताना सुद्धा काही लोक अशी टीका करत होते की हे परस्पर स्वतःचे स्वतःच निर्णय घेतात, ज्येष्ठ लोकांना कोणी विचारत नाही. आणि हे पद त्यांनी असं बळकावलंय, ते कसं बळकावलंय ते त्यांना माहिती, पण बळकावलंय असं त्यांच्या डोक्यात ते आहे. पण पुढे स्वामी मकरंदनाथांनी सगळ्यांची मोठ बांधून आणि काही वेळा वाईटपणा घेऊन, आपलं विहित कर्म करत असताना काही वेळा कठोर व्हायची गरज पडते, काहींची मनही दुखवावी लागतात. पैसे उभे करण्याकरता पैसे द्या असं आवाहन करण्याची वेळ येते. हे सर्व करून ज्या पद्धतीने आणि ज्या रीतीने त्यांनी गणेशपुरम उभं करून दाखवलं, त्यामुळे त्याच्यापुढे त्यांच्या सर्व टीकाकारांची तोंड आता बंद आहे. आता स्वामींच्या दृष्टीने याचा अभ्यास करणं, आता त्यांचं विहित कर्म काय, अभ्यास करणं, प्रवचन करणं, त्याचा प्रचार करणं, आलेल्या लोकांना मार्गदर्शन करणं, हे त्यांचं विहित कर्म आहे. आणि मी एक वाक्य पुस्तक सांगतो आणि ते परवा त्यांनी बोलून दाखवलं की योगक्षेमम वाम्यम हे ते आज अनुभवत आहे, हे त्यांनी परवा बोलून दाखवलं. हा आता आपण सर्वजण त्यांच्याकडे येतोय. आपल्याकडे येणारे स्वामींच्याकडे येणाऱ्या बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, तरी पण स्वामींकडे यावंसं वाटतं. असं का? तर आपल्यात काहीतरी न्यून आहे असं जाणवतं, त्याच्यामुळे स्वामींकडे यावंसं वाटतं. स्वामींचं म्हणणं असं आहे, तुम्ही तुमचं विहित कर्म करा. जे तत्वगुणी माणसाची लक्षणं आहे ती तुम्ही तुमच्या अंगात बाळ दृढ करण्याचा प्रयत्न करा. आणि तेच अंदाज हे तुम्हीच करा असं नाही, मी तेच करतोय, मी ती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे फक्त लोकांसांगे ब्रह्मज्ञान नाहीये, तेही तो तसा करण्याचा प्रयत्न करतो. आणि असं करत असताना येईल त्या सुख उपभोगा, येईल त्या दुःखाला धीरोत्तरपणाने तोंड द्या. आणि आपण आपला गीता धर्म पाळतोय की नाही याच्याकडे लक्ष द्या आणि समाधान मानून जीवन जगा. आपण गीता धर्म पाळतोय हे जरी समाधान ठेवलंच ना मनात, तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काही काळजी न करता आपलं जीवन पुढे जगता येईल. मी माझा एक अनुभव सांगतो, तो वेगळ्या प्रकारचा अनुभव आहे. माझा एक असा अनुभव आहे की मी असं एकदा देवळात हे करत होतो, पूजा करत होतो, तर तेवढ्यात एक गृहस्थ माझ्याकडे आले ते मला म्हणाले की माझा कोर्टात दावा चालू आहे, तर तुम्ही असं करा की मला माझ्या दाव्यात मी दावा माझ्या बाजूने लागेल असं तुम्ही मला आशीर्वाद द्या. आता माझ्या पुढे पंचायत अशी म्हणली की याला एक सदिच्छा देणं वेगळं आणि तुमच्या बाजूने अगदी दावा तुझ्या बाजूने लागेलच अशा प्रकारचा आशीर्वाद देणं हे फार वेगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा प्रकारचे जे प्रसंग जर माझ्यावर ओढवतात तर स्वामींची काय परिस्थिती होत असते, स्वामींकडे येणारे लोक काय काय त्यांच्याकडे मागत असते. आणि अशी काही लोक आहे ते असं स्वामींना म्हणतात की अहो तुम्ही खरे पॉवरफुल स्वामी नाही आहे, काय पाहिजे हे काय म्हणायला पाहिजे लोक का की तुमच्या मनात काय आहे ना, तुम्हाला असं असं तुझ्या मनात आलं ना अमुक अमुक कर मी माझ्या सामर्थ्याने ते घडवून आणतो तू निर्दास रा असं म्हणणारं तुम्ही कोणीतरी स्वामी पाहिजे त्याला. पण असं स्वामी मकरनाथ कधी करत नाही. आता भले त्या पॉवरफुल स्वामी असोत किंवा नसोत किंवा नसोत त्याच्यात तरी मला असं वाटतं तुम्ही जरी नसलात ना तरी तुम्ही जसे आहात ना तसेच आम्हाला पाहिजे. तुम्ही जे काय सांगता जे काही मार्गदर्शन करता ते आम्हाला हवे, त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. आणि मी आज ह्या प्रसंगी असं सांगतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या प्रवचनाचा मार्गदर्शनाचा असाच लाभ आपल्याला खूप वेळ मिळत राहो एवढीच माझी प्रार्थना आहे. ही माझी चार शब्द संपते.
अतिशय बुद्धिनिष्ठ आणि परंतु तितकेच भाविक अशा राहाधर सरांचं आता आपण मनोगत ऐकलं. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं त्याच्या प्रकृतीनुसार समाधान करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये असतं. म्हणून इथे भावप्रधान साधनप्रधान तर्कप्रधान असे सगळे साधक रमताना दिसतात. आजचं शेवटचं मनोगत व्यक्त करेल सद्भक्त डॉक्टर प्रिया धर्माधिकारी. प्रिया ही अशा भाग्यवंत साधकांमधील एक आहे जिला स्वामी माधवनाथांचा आणि स्वामी मकरंदनाथांचा अशा दोघा युगपुरुषांचा निकटचा सहवास लाभला आहे. लौकिकदृष्ट्या ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे. आता डॉक्टर प्रिया आपलं मनोगत सद्गुरु चरणी अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा परमपवित्र परममंगल असा दिवस आहे. आपण सर्वांचे लाडके आपले परमप्रिय सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांचा 63वा वर्धापन दिन उत्सव आपण आज साजरा करतो आहोत. याआधीची मनोगत ऐकताना माझ्याही डोळ्यासमोर स्वामीजींच्या सहवासातले अनेक क्षण साकार झाले. मात्र या सगळ्यामध्ये डोळ्यासमोर उभा राहिला तो नुकताच अनुभवलेला स्वामीजींच्या पाद्यपूजेचा एक हृदय प्रसंग. एका दिवाणखान्यामध्ये सुंदर सजवलेल्या आसनावर मध्यभागी स्वामीजी विराजमान झालेले आहेत. निराजन प्रज्वलित असून उद्भक्तीच्या सुगंधांनी वातावरण प्रसन्न झालेलं आहे. श्रीचरणांवर पुरुष सूक्ताच्या मंत्रोच्चारांनी पूजन सुरू झालेलं आहे. अक्षता गंध चंदन सुंदर सुगंधी अत्तर मोगऱ्याची गुलाबाची टवटवीत फुलं स्वामीजींना अर्पण केली जात आहेत. कापूर लावून शेवटी स्वामीजींची आणि मोठ्या स्वामीजींची आरती होत असताना सर्व साधकांच्या चित्तवृत्ती सगदगदित झालेल्या आहेत. आणि हा अविस्मरणीय सोहळा चालू असताना परमपूजनीय स्वामीजींची नजर मात्र पुन्हा पुन्हा मोठ्या स्वामीजींच्या पूजनीय माधवनाथांच्या फोटोकडे वळते आहे. पूजन झाल्यानंतर स्वामीजी म्हणतायत आशीर्वचन देताना की आज तुम्हा सर्वांबरोबर मी देखील मोठ्या स्वामीजींची पाद्यपूजा केली. खरोखरच सोन्याला सुगंध असावा तसा अद्वैत ज्ञान आणि पराकोटीची गुरुभक्ती यांचा हा अतुलनीय संगमच. असा पाद्यपूजेचा अनुभव घेतला की असं वाटतं की आपल्या जन्मोजन्मींची पुण्याई जणू ही साकार प्रचितीला आपल्यासाठी आलेली आहे. या जगामध्ये एक परिपूर्ण ब्रह्मवेत्ता सद्गुरु प्राप्त होणं हे परम दुर्लभ आहे. आणि मग एकाच जन्मात दोन महापुरुषांचा संशय प्राप्त होणं, त्यांच्या मुखातून अद्वैत ग्रंथांचं श्रवण मिळणं, साधनेविषयीचं मार्गदर्शन प्राप्त होणं हे परमभाग्य नाही तर काय. गुरुगीतेमध्ये पार्वतीला उपदेश करताना भगवान शिवशंकर म्हणतात, द्वैताद्वैत विनिर्मुक्त स्वानुभूती प्रकाशवान अज्ञानांध तमच्छेदता सर्वज्ञ परमो गुरु. आपल्या अज्ञानरूपी अंधकाराचं छेदन करणारे, आत्मानुभूतीच्या प्रकाशाने संपन्न असणारे, सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ असे सद्गुरु असतात. हा सद्गुरु शब्दाचा अर्थ कळण्याच्या कितीतरी आधी वयाच्या 14-15 वर्षी मला प्रथम परमपूजनीय स्वामी माधवनाथांचं दर्शन झालं. आणि अगदी स्वामी मकरंदनाथांनी म्हटल्याप्रमाणेच, तव महिमा पुरता नभता मजला ठावा परिप्रथम दर्शने कर्षण झाले जीवा असं होऊन गेलं. मोठे स्वामीजी आम्हा मुला मुलींचं सारं सर्वस्व कधी झाले ते कळलंही नाही. त्यांची थोरवी कळण्याची पात्रता तर नव्हतीच, पण त्यांचा मोठेपणा असा की माझ्यासारख्या सर्वस्वी अपात्र अकिंचन भक्तिप्रेमविहीन साधनविहीन गुणविहीन अशा व्यक्तीचा त्यांनी सर्वार्थाने स्वीकार केला, मला आपलं म्हटलं आणि निर्हेतु करुणेचा अखंड वर्षाव त्यांनी माझ्यावर केला. प्रत्येक साधकाला निर्विशेष शाश्वत आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून मोठे स्वामीजी अक्षरशः जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झटले. शरीराच्या दुर्धर आजारांवर मात करून बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे, हात वर करून आनंदात रहा असा आशीर्वाद देणारे सर्व साधक विश्वाचे स्वामी माधवनाथ 1996 गुरुपौर्णिमेला ते देहाची उपाधी सांडून व्यापक झाले आणि जणू काही सर्व साधकांचं भावविश्वच उद्ध्वस्त होऊन गेलं. सर्व साधकांच्या हृदयातल्या आर्त हाकेला त्यावेळी उत्तर दिलं स्वामी माधवनाथांशी सर्वार्थानी एकरूप झालेल्या स्वामी मकरंदनाथांनी. मला आठवतंय मोठ्या स्वामीजींच्या आठवणींनी जेव्हा जेव्हा आम्ही व्याकुळ होत असू तेव्हा आमच्या भावनांशी स्वामी मकरंदनाथ सहजच तन्मय होत असत, त्यांचाही भाव दाटून येत असे. त्यांनीच रचलेल्या काव्यातले भाव हृदयामध्ये झंकारत राहत, तुझं पहा वयासी कितीदा व्याकुळ झालो स्पर्शने पुण्यता पाऊली आम्ही झालो, कधी दुरुनी नकळत प्रेमी रडलो जेव्हा संसार शृंखला गळूनी गेल्या तेव्हा. या काळामध्ये असं दिसलं की स्वामी मकरंदनाथ सर्व साधकांवर मायाची पाखर घालणारे त्यांचे मायबाप होऊन राहिलेले आहेत, ते आपले हितकर्ते आणि रक्षणकर्ते झालेले आहेत. मोठे स्वामीजी म्हणाले होते की मी देहाने गेलो तरी मी सतत तुमची काळजी वाहत राहेन. या त्यांच्या उद्गाराची प्रचिती जसजशी आम्हाला यायला लागली तसतसा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भावविश्वास सद्गुरू म्हणून सहजच स्वामी मकरंदनाथांचा प्रवेश झाला. या काळामध्ये स्वामीजी अपार सहनशीलतेने सर्व साधकांवर प्रेमाचा केवळ प्रेमाचा वर्षाव करत राहिले. किंबहुना दिवस राती पुढीलांची सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेश दे हे ज्ञानोबांचं वचनच जणू काही ते सार्थ करत होते. त्यांनी साधकांच्या डोळ्यासमोरचा आत्मदर्शनाचा ध्रुव तारा कधीही बाजूला होऊ दिला नाही, साधनेचा संवेद सतत चेतवत ठेवला. आणि या सर्व काळात त्यांची कृपा कशी होती तर अनंत धारांनी बरसणाऱ्या पावसाप्रमाणे त्या कृपेमध्ये सर्व समत्व होतं. पाऊस जसा आपपरभाव न ठेवता चोहोकडे सर्व समत्वानी वर्षाव करतो आणि जीवन समृद्ध करतो तशी स्वामीजींची कृपा होती आणि आहे. या कृपेमध्ये सुस्नात झालेल्या अनेक कुटुंबांपैकी जसं सद्भक्त विवेकनी सांगितलं तसंच आमचंही एक कुटुंब. मला आठवतंय की माझी आई जेव्हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तेव्हा स्वामीजींचा दररोज फोन असायचा आणि जेव्हा ते भेटायला आले तेव्हा ते आईला म्हणाले की काकू तुम्ही बऱ्या होऊन लवकर घरी गणेशपुरमला परत येणारच. स्वामीजींचं हे आश्वासन हा धीर केवळ अवर्णनीय असा होता. या निर्णयतो प्रेमाबरोबरच स्वामीजींच्या जीवनामध्ये अनेकानेक दैवी गुणांचा परिपोष दिसून येतो. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे परम ज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत अतिशयसी, वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांची. अशा स्वामीजींच्या अनेक उत्तुंग गुणांपैकी मला अतिशय भावलेला गुण म्हणजे त्यांची अत्युच्च सद्गुरुनिष्ठा. त्यांच्या साधना काळात सद्गुरूंनी दाखवलेल्या ध्येयाच्या जे जे काही आलं ते दूर करण्याचं अत्यंत वैराग्य आणि धैर्य दिसून येतं. दृढ संकल्प शक्ती आणि त्यामुळे घडणारं अत्यंत शिस्तबद्ध आणि संयमित जीवन हा त्यांच्या साधकावस्थेचा स्थायी भाव असावा असं वाटतं. आणि प्रत्येकच साधकाला हे अतिशय आदर्श आहे. त्यांनीच एकदा म्हटलं होतं की एकदा एखाद्या वृक्षाची पाळंमुळं मोठमोठे खडक फोडून कातळांना देखील भेगा पाडून पृथ्वीच्या अंतर्यामी शिरतात, याचं कारण म्हणजे त्यांचा जगण्याचा, मोठं होण्याचा संकल्प. आतून या संकल्पाचं बळ असेल तर बाह्यतः जीवन घडलेलं दिसतं. सामान्यत्व आणि असामान्य अलौकिकत्व यातला हा मूलभूत फरक आहे. असे स्वामीजींचे तेजस्वी विचार साधकांना पदोपदी अंतर्मुख करतात, जागृत करतात. आणि मग आपणही आपल्या नकळत अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो की आपलं जीवन कोणत्या बरं संकल्पाने प्रेरित झालेलं आहे. सद्गुरूंच्या आदेशानुसार जीवन घडवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने प्रेरित झालेलो आहोत का? स्वामीजींनी मात्र एक लक्ष, एक ध्येय, अढळ भाव अंतरी असा जागृतीचा ज्वलंत दीपक सतत अंतःकरणामध्ये तेवत ठेवला. आणि त्या प्रकाशामध्ये त्यांनी आपलं सार सर्वस्व सद्गुरु चरणी समर्पण केलं. आत्यंतिक शुचिता, अलिप्तता, सखोल चिंतन आणि निग्रहाने केलेली उदंड अंतरंग साधना या सगळ्याच्या बळावर त्यांनी अल्पवयातच परमार्थाचं गौरीशंकर सर केलं. या हिमालयाच्या गौरीशंकराची उत्तुंगता आणि अथांग अशा महासागराची गहनता यांचा विलोभनीय संगम स्वामीजींच्या जीवनात आपल्याला सततच अनुभवायला येतो. अखंड गंभीर गर्जतो सागर अशा पद्धतीच्या स्वामीजींच्या जीवनाला परमपूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुरा त्यांच्या खेळकर मोकळ्या मनोवृत्तीचा मोठा सर्वांग सुंदर आणि मनोहर असा किनारा मिळाला आहे. स्वामीजींचा जेव्हा विवाह झाला तेव्हा ते सौ मधुरा त्यांना म्हणाले की आपलं वैवाहिक जीवन हे चार चौघांसारखं असणार नाही, मी केवळ तुझ्यापुरता कुटुंबापुरता मर्यादित असणार नाही, एका व्यापक ध्येयासाठी समर्पित असं आपलं जीवन असेल. आपल्या असामान्य पतीच्या ह्या व्यापक ध्येयाशी सौ मधुराताई अगदी दुधात साखर विरघळावी तशा सहज एकरूप झालेल्या दिसतात. वसुधैव कुटुंबकम या भावानी आज त्यांच्या घरी प्रत्येकाचं अत्यंत प्रेमाने स्वागत होतं. प्रपंच परमार्थरूप होऊ शकतो किंबहुना प्रपंच परमार्थात विरघळून विलीन होऊन जातो याचं प्रत्यंतर स्वामीजी आणि सौ मधुराताई यांच्या सहजीवनात आपल्याला येतं. राहाळकरसन म्हणले तसं स्वामीजींची प्रातिभ आणि उद्बोधक अशी प्रवचनं साधक श्रोत्यांना आत्मानुभूती संपन्न होण्याची प्रेरणा देतात. या प्रवचनांमध्ये प्रगाढ विद्वत्ता, अनुपम्य वक्तृत्व आणि प्रेरणादायी तेजस्वी विचार तर असतातच, पण अत्युच्च तत्वज्ञानाबरोबर मी या क्षणी आहे तिथून पुढचं पाऊल कसं टाकू याबद्दलचं नेमकं मार्गदर्शन प्रत्येकाला मिळतं. आणि त्यामुळे आत्मदर्शनाचं सर्वोत्तम ध्येय मला देखील प्राप्त होईल असा आत्मविश्वास प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये जागृत होतो. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे ह्याप्रमाणे आदर्श जीवन श्रोत्यांसमोर ठेवून त्यानंतर बोलणारे आधुनिक संत स्वामीजींच्या रूपाने आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांच्या या विलक्षण प्रबोधन शक्तीमुळेच आज अनेक मोठ्या प्रमाणावर अनेक तरुण साधक साधिका मोठ्या आवडीने सेवा, साधना आणि श्रवण करताना आपल्याला दिसतात. मला आठवतंय माझ्या मुलाचा नीलचा जेव्हा जन्म झाला त्या दिवशी स्वामीजींनी त्याला मांडीवर घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तो केंद्रात स्वामीजींसमोर येईल तेव्हा स्वामीजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, हातावर खडीसाखर ठेवत आणि म्हणत शहाणा मुलगा आहे. हा मुलगा खऱ्या अर्थाने शहाणा तेव्हा झाला की जेव्हा त्यांनी स्वामीजींना आपण म्हणून असं विचारलं की स्वामीजी मला अनुग्रह मिळेल का, आणि त्यावेळी आमच्यापेक्षाही जास्त आनंद स्वामीजींना झालेला मी स्वतः पाहिला आहे. आणि मग आता कुठल्याही प्रसंगी आपल्या स्वामीजींना ही गोष्ट आवडेल का असं विचारलं की बरंच काम होऊन जातं. मोठे स्वामीजी असं म्हणत असत की प्रत्येक घरामध्ये आई वडील, आजी आजोबा आणि नातवंड अशा तीनही पिढ्या नियमितपणे ध्यानाला बसणाऱ्या असाव्यात. आणि हे चित्र आज आपल्या केंद्रामध्ये अनेक कुटुंबांमध्ये साकार होत आहे हे केवळ स्वामी मकरंदनाथांच्या कृपेने. आपला अज्ञानांधकार दूर करण्यासाठी अविरत झिजणारे स्वामीजी आपल्याला सद्गुरू रूपाने लाभलेले आहेत आणि आपलीच अखंडित प्रसन्नता आपल्याला प्राप्त व्हावी हीच त्यांची एकमेव इच्छा आहे. त्यासाठी जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करण्यामध्ये जी अखंड सावधानता लागते तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. आपण काय करायला हवं ते स्वामीजी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत, मात्र ते स्वतःची इच्छा असो व नसो स्वतःला करायला लावण्याची शिस्त ही उत्तम शिष्याकडे सदशिष्याकडे असते, ती आपल्यामध्ये यायला पाहिजे. स्वामीजींनी सांगितलेल्या दाखवलेल्या मार्गावर एक एक पाऊल अग्रेसर होता यावं यासाठी लागणारा दृढ संकल्प आणि धैर्य आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं हीच आज आपण स्वामीजींच्या चरणी या मंगल दिवशी प्रार्थना करूया. हरी ओम तत्सत.
प्रियाची ओजस्वी वाणी आणि तिच्या सद्गुरूंविषयीच्या आठवणीत आपण रमून गेलो. तिनं ज्या प्रकारे स्वामीजींच्या पाद्यपूजेचा नृत्य सोहळा वर्णन केला त्यांनी सहजच आपल्या हृदयात स्वामीजींचं प्रतिभा पूजन घडलं. सद्भक्त विवेक, श्री रहाळकर सर आणि डॉक्टर प्रिया यांच्या मनोगतांमधून आपल्याला स्वामीजींच्या भावचरित्राचे काही एक दर्शन घडले. या तिघांच्याही मनोगतात एक स्रोत कायम होता, तो म्हणजे सद्गुरु प्रेमाचा. सद्गुरूंचं प्रेम हे अशा प्रकारे अद्वितीय असतं, त्याला दुसरी कुठलीच उपमा देता येत नाही. काही करता येत असेल तर त्याला फक्त हार्दिकतेने शरण जाता येतं. तुझ्या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझिये पायी, म्हणून शरण तुझिये पायी. ह्या मनोगतांच्या कार्यक्रमानंतर आपण आता एक समूहगान ऐकणार आहोत. स्वामीजींकडून जी उत्कट काव्य रचली गेली त्यांना आपल्या लेखी अभंगांचंच मोल प्राप्त झालं आहे. आता असाच एक उत्कट अभंग जो आपल्या सर्वांना साधन मार्गावर ध्रुव ताराप्रमाणे मार्ग दाखवतो याचे गायन होईल. गायन करतील सद्भक्त अद्वैत धर्माधिकारी अभिजित केंदुरकर, आनंद कुलकर्णी आणि रोहित कुलकर्णी.
सुखाते मृग जळसे उनी तृषाने मविने दिले सोडुनी श्री गुरु चरणासे उनी श्रवणी नित्य विवेका रक्षित साहे साधन पथ अविरत क्रमताहे सत्य मार्गीचा साधक अविचल साधन पथ अविरत क्रमताहे तृष्णा काम विवर्जित कर्मी ईश्वरी अर्पुनी करी सुवर्मे तृष्णा काम विवर्जित कर्मे ईश्वरी अर्पुनी करी सुवर्मे भजनी रदगर्जत हरिनामे भाव कीर्तनी रंगत साहे साधन पथ अविरत क्रमताहे सत्य मार्गी साधक अविचल साधन पथ अविरत क्रमताहे तत्त्वमसि गुरु वाक्य चिंतनी देह बुद्धि सिदिले दुकारुनी तत्त्वमसि गुरु वाक्य चिंतनी देह बुद्धि सिदिले दुकारुनी चिद्रुपदी पाउजळित ध्यानी स्वरूप निरंजन भोगित साहे साधन पथ अविरत क्रमताहे सत्य मार्गी साधक अविचल साधन पथ अविरत क्रमताहे केवल अंकुर प्रेम शांति सा परमानंदे निवित सा केवल अंकुर प्रेम शांति सा परमानंदे निवित सा निर्मल अनुभव निज रूपासा मकरंदासी सुख वित साहे मकरंदासी सुख वित साहे साधन पथ अविरत क्रमताहे सत्य मार्गी साधक अविचल साधन पथ अविरत क्रमताहे साधन पथ अविरत क्रमताहे साधन पथ अविरत क्रमताहे
प्राचार्य डॉक्टर मुकुंदराव तापकीर यांना स्वामीजींचे बालमित्र त्यांच्या अभंगांना सुंदर चाली बसवणारे तापकीर सर आपल्या सर्वांना सुपरिचित आहेतच आता मी सरांना विनंती करते की त्यांनी हे प्रकाशन करावं धन्यवाद आता या सीडी मधील एक छोटासा भाग आपण ऐकणार आहोत
साधना होऊ शकते असं लक्षात आलं. पहिल्या दिवसाच्या नमस्काराचं आकर्षण होतच, अगदी थोडक्या दिवसातच म्हणजे वर्षभरामध्ये किंवा वर्षात दीड वर्षामध्येच मला आठवतं की आपण स्वामीजींना नमस्कार कसा करायचा याचंही चिंतन मी केलं. मला असं वाटलं की नमस्कार करताना कुठलाही विकार आपल्या ठिकाणी नको, कुठलंही मागणं आपल्या मनामध्ये नको. एवढंच नव्हे तर मनच नको. निर्विचार होऊन नमस्कार करता येतो का ते पाहावं, हा अभ्यासच आहे असं मला वाटायला लागलं. शरणागतता जो एरवी भाव आहे तो तिथं घनीभूत व्हावा, आपण खरंखुरं शरण जावं. नमस्कारामाग आपली अहंता अर्पण, नमस्कार असेल तर ते सगळ्या सकट ते सगळं विसरून अहंता विवर्जित होऊन नमस्कार करतो आहोत असा नमस्कार घडावा अशी इच्छा होती. नमस्कार करताना देहाची आठवण देखील विसरली पाहिजे, श्वास देखील जरा थांबले पाहिजेत. आपण केवळ स्वरूपाने उरता येते का हे पाहिलं पाहिजे.
मी टाके सरांना आता विनंती करते की आता जे सीडी प्रकाशन झालं त्या अनुषंगाने त्यांनी आपले भाव प्रकट करावे.
जिने स्वामीजी, प्राध्यापक राळकर सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अन्य मान्यवर, परगावचे साधक बंधू भगिनी, मंडळाचे पदाधिकारी आणि बंधू भगिनी, सर्वप्रथम आपल्या प्राणप्रिय स्वामीजींना वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वजण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि परमेश्वराने त्यांना उदंत आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी आपण प्रार्थना करूया. अत्यंत मंगलमय सोहळ्याचा आपण सर्वजण आनंद घेत आहोत. या कार्यक्रमातील छोटीच ऍक्टिव्हिटी 2016 साठी स्वामीजींनी दर गुरुवारी जे सत्संगात प्रबोधन केलं त्या सर्व सत्संगाचं एकत्रीकरण या सीडीमध्ये आहे आणि ते आपल्या उपस्थितीमध्ये मला मंडळाने प्रकाशन करण्याची संधी दिली याबद्दल मी मंडळाचा मनापासून आभारी आहे. आपल्या एकूण कार्यामध्ये दोन प्रमुख अंग बघा असं वाटतं. एक म्हणजे स्वामीजींची दर रविवारी ज्ञानेश्वरी दारवरती रसाळ प्रवचन आणि तेवढंच परिणामकारक दर गुरुवारी होणारे सत्संग हे आपल्या कार्याचं मला असं वाटतं अविभाज्य अंग आहे. माझ्या दृष्टीने सत्संग म्हणजे संतांचा संघ आणि आपण ते अनुभवतो. स्वामीजींचा आपल्याला सहवास तर मिळतोच परंतु त्यांच्या मुखातून आपल्याला उपदेश ऐकण्याची संधी मिळते. या सीडीमध्ये सुमारे 30-35 सत्संगाचं एकत्र सीडी रूपाने आपल्याला ऐकायला मिळेल. आपला अनुभव की ह्या सत्संगाच्या कार्यक्रमात साधकांनी विचारलेले प्रश्न हे तेवढे दर्जेदार असतात. आत्मदर्शनाच्या ओढीने मुमुक्षुवृत्तीने ओढ असणारे साधक स्वामीजींना प्रश्न विचारतात आणि त्यापेक्षा वेगळं पण म्हणजे प्रश्नाच्या शेवटी मोठ्या आदरतेने विनम्रतेने ते स्वामीजींना विनंती करतात. त्यांचा हा भाव लक्षात घेऊन पूजनीय स्वामीजी अतिशय समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान करतात. 25-30 मिनिटाच्या या प्रश्नोत्तरात जसं आपण रंगून जातो तसं स्वामीजी रंगून जातात. त्याने कळत सत्संग हा त्यांना या निमित्ताने त्यांचं प्रगट उद्बोधन, त्यांच्या विचारांची खोली, त्यांचं चिंतन ऐकण्याची संधी आपल्या सर्वांना मिळते. आत्मबोधाच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या साधकांना साधनेसंबंधी मार्गदर्शन, आता आपण पाहिलं की ध्यानासंबंधी स्वामीजींनी काही टिप्स किंवा काही मार्गदर्शन केले आहे. तसंच आपण आपल्या अवतीभोवती वावरताना एकदा वावरताना कसा दृष्टिकोन असावा, कोणती सावधानता बाळगावी, याचेही व्यावहारिक मार्गदर्शन आपण स्वामीजींच्याकडून पाहिलं. या सत्संगाची दुसरी गंमत म्हणजे स्वामीजी प्रश्न वाचताच माझ्यासारख्या आणि प्रत्येकाला स्वतःने हाच प्रश्न माझ्या मनात होता. मला कायम जाणवते की माझ्या हाच प्रश्न होता आणि कुणीतरी विचार साधकाने त्याला मला मनापासून धन्यवाद द्यायचे वाटतात. आणि याचा अनुभव आपण सर्वजण घेतो. या सीडीतील सत्संगाचे आपल्यापैकी बहुतांश साधक हे उपस्थित होते. मग सीडी कशासाठी करायची असा प्रश्न मला तर आपण येऊ शकतो. याचं उत्तर अगदी सोपं आहे. एकतर बाहेर गावच्या साधकांना स्वामीजींच्या आवाजातील सर्व सत्संग एकत्र ऐकायला मिळतात आणि पुण्यात राहूनही केंद्रात मधून मधून डोकवणारे आमच्यासारखे काही मंडळी यांना या सीडीचा बोल ही खूप मोठं वाटतं. मी माझा एक वैयक्तिक अनुभव आपल्याशी शेअर करू इच्छितो. 2-3 वर्षापूर्वी पुण्यापासून 52-54 किलोमीटर असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये माझ्या मित्रांनी कॉलेज सुरू केलं आणि त्यांना मान्यता प्राप्त प्राचार्य मिळत नव्हता. त्यांनी मला खूप विनंती केली आणि आग्रह केला मित्र करता आणि मी ते पद स्वीकारलं. पुण्यातून 50-52 किलोमीटर जायचं आणि परत यायचं मला सुरुवातीला खूप कंटाळ येत असे. इतक्या लांब गाडी चालवायची आणि परत यायची, काय करावं असं विचार होता. पण त्या दिवशी माझ्या कारच्या सिटी प्लेअरमध्ये स्वामीजींची प्रवचन मी टाकली. सत्संगाच्या 2-3 महिन्यापूर्वीच्या सिटी होत्याच आणि तुम्हाला खरोखर सांगतो की गाडी स्टार्ट केली का सिटीत मधल्या स्वामींचं प्रवचन सुरू व्हायचं आणि जो मला कधी कधी 2-3 तास असं वाटायचं, मी प्रवास कधी संपवला हे मला कधी कळायचं नाही. आणि म्हणून ही प्रवचन असं वाटायचं मला की स्वामीजी समोर बसलेलं आहे आणि ते मलाच एक्सक्लुसिव्हली माझ्यासाठीच त्यांच्या मार्गदर्शनाला मिळत आहे. मधून स्वामीजी सर मला फोन करायचे, काय त्यांना फोन करावं ते मलाच आहे, तसं ते माझ्यासमोरच आहात. पाऊ पाऊ घसत्या पाऊ सिडिया सगळे 2-3 मिनिटं ऐकायचे आणि मला इथून त्याचं समाधान मिळायचं. त्यामुळे माझी 1-2 वर्ष ही खूप आनंदात गेली. तशी संधी आता खरं म्हणजे काही फार मिळत नाही, पण मला असं वाटतं की अजून 2 वर्ष काम केलं असतं तरी सिडी ऐकण्याचा मला आनंद मिळाला असतो. प्रस्तुत सिडी म्हणजे आपल्या सांगितल्याप्रमाणे 34-35 सत्संग रेकॉर्ड केलेले आहेत. या सर्वच सत्संगासंबंधी वेळी आपल्याला सांगणं शक्य नाही, आपण थोडं त्याचं प्रातिनिधिक स्वरूप ऐकलेलं आहे. प्रत्येक सत्संगात स्वामींचं प्रगत चिंतन आपल्याला ऐकायला स्फूर्त विचार ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे या सीडीमध्ये आणि सर्व सीडीमध्ये आपल्या आवाजाची क्लॅरिटी इतकी उत्तम आहे, जे कोणी याचं प्रॉडक्शन करतायत त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे वाटतात की उत्तम आवाजाची क्लॅरिटी स्वामीजी आपल्या समोरच बोलतात असं वाटतं सीडी मध्ये सुद्धा. असा ही सीडी ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला अनुभव येईल. या निमित्ताने माझी मंडळाची विनंती आहे, सीडी ऐकणंही चांगलंच आहे, रेकॉर्डिंग कायम स्वरूपात होतही पेक्षा माझ्याशी विनंती मंडळाला आहे की या सत्संगाचं ग्रंथ रूपाने आपण जर स्वामीजींच्या विचाराचा अमोल ठेवा ग्रंथ रूपाने प्रकाशित केला तर तो कायम स्वरूपाचा आपल्याच बरोबर राहू शकतो. मी गिरीदारला विचारलं की या सीडीची किंमत काय ठेवलेली आहे, तेवढे फक्त 50 रुपये. आपण बाजारात पहा, कोणत्याही सत्संगाच्या असो म्हणजे अन्य लोकांच्या किंवा गायनाच्या सीडीज पहा, 100, 125, 150 रुपये असतील. पण या मंडळाचं कार्यालयात प्रबोधनाचा भाग असल्यामुळे आणि स्वामीजींचा आग्रहच असा असतो की यातून कोणताही नफा न मिळवता आपल्या साधे कृष्णापर्यंत या सीडीज गेल्या पाहिजेत आणि त्यामुळे अतिशय स्वस्ताची किंमत आहे. मी तर नेहमीच प्रकाशित झालेल्या कोणत्याही पुस्तकाच्या 5 प्रती घेतो आणि 5 प्रती माऊली कर्जाकडून घेऊन आलो, कारण ते संपलं तर काय करायचं. मला खात्री आहे की आज प्रकाशित झालेली सीडी आपण मोठ्या उत्साहाने घ्याल, ऐकाल. मी नेहमी माझ्या मित्रांना नातेवाईकांना वेगवेगळ्या प्रसंगी काय भेट द्यावी असा मला प्रश्न येतो. माझा स्वामीजींचे अनेक ग्रंथ, प्रवचनाच्या सीडीज आणि सत्संगाच्या सीडीज मी आनंदाने देत असतो आणि लोकांच्याकडून त्यासंबंधीच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया, मला चांगला पण आठवण दिली हे देखील लोक आवर्जून सांगतात. तर मला खात्री आहे की आपण केवळ आपण एक खरेदी करणार नाही, 2, 3, 5 या प्रमाणामध्ये आपण या सीडीज खरेदी कराल आणि पुन्हा मंडळाला अधिक कॉपीज त्याच्या काढाव्यात अशा प्रकारचं एक संधी नक्की आपण देऊ त्यांना. या निमित्ताने माझे विचार आपण ऐकले, या सीडीचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील, मंडळाने मला ही संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी बोलतो.
आता तापकेश्वर म्हणाले तसं या सीडीची किंमत आहे ₹50 आणि ही बाहेर ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. यानंतर आपण एक आणखीन एक गोड सोहळा करणार आहोत, तो म्हणजे परमपूजनीय स्वामीजी आणि पूजनीय सौभाग्यवती मधुरा आईंचं औक्षण आणि अभिष्ट चिंतन. सद्भक्त विक्रम आणि सौभाग्यवती शुभांगी पाटील आता आपल्या सर्वांतर्फे औक्षण करतील आणि सद्भक्त अजय भवाळकर ह्यावेळी शांती मंत्राचं पठण करतील.
मार्कण्डेय महाभाग सप्तकल्पान् शिवन आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे मुनिपुङ्ग. हरि ओं केशवान् देवावश्विना कुमारसाभदेव्यः दीर्घायुरस्तु सोमकः ुवन्दे देवावश्विना कुमारं साहदेव्यां दीर्घायुषं कृणोतु नः. ॐ आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतो दग्धासु अपरीतास उद्भिराः देवानो यथा सदमित्रधे असन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मधिर्लोयो यतां देवानां रातिरभिनो निवर्तताम्. देवानां सख्यं पशेरिमा वयं देवान आयु प्रतिरन्तु जीवसे ॐ श्रिये जातश्रिय आनुयाय श्रियं वयोजनितृभ्योरधादि श्रियं वसानामृतत्वमायं भवन्ति सत्या समिधानि तन्त्रौ ॐ यस्मिन् ब्रह्माभ्ययत् सर्वमेतत् अमुञ्च लोकमिदमूच सर्वम् तन्नो नक्षत्रमभिजर्विजित्या श्रियं दधात्वरीयमानम् अहे उद्धृयमन्त्रम् मे गोपाया यम् ऋषयस्त्रिविदा विदुः ऋषः सामानि यजुभूषे सा हि श्रीरमृता सताम् ॐ आयुष्यम् वर्चस्यम् राजस्पोषमुद्भीरम् इदम् हिरण्यम् वर्चस्वजैत्रायाभीषताधिमाम् ॐ शान्ति शान्ति शान्ति
जसे गोकुळातील लहान थोर सगळ्यांना नंदकिशोराचा वेग लागला असेल, जसे वाहेला निघालेल्या वारकऱ्यांच्या मनात पंढरीनाथच विचरत असतील, तसे आपण सगळे स्वामीमय झाले आहोत. आपल्या जीवनाला अर्थ आहे तो स्वामीजींमुळे, केवळ स्वामीजींमुळे. ह्या स्वामीजींच्या 63व्या वर्धापन दिनी त्यांना आणि मातोश्री सौभाग्यवती मधुरा आईंना दीर्घ निरामय आयुष्य लाभो. आम्हाला सगळ्यांना त्यांचा असाच सहवास घडत राहो आणि त्यांची सेवा करायचे सद्भाग्य लाभो अशी मी मोठ्या स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते. आता आपण कार्यक्रमाच्या पन्मोच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचले आहोत. हृदय मंदिर शुभ करून आपण वाट बघत आहोत ती सद्गुरु प्रसादाची. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हास आशीर्वचन द्यावं.
आज स्वामी मकरंदनाथांचा त्रेसष्ठावा वर्धापन दिनोत्सव आपण साजरा करतो आहोत. मागच्या वर्षी आपण 61 पूर्ती आणि 62वा वर्धापन दिन या निमित्त एक महाशिबिर आयोजित केलं आणि त्याच्या आधी गणेशपुरम मध्ये होणारा त्या तुलनेने छोटेखानी असलेला कार्यक्रम हा गणेशपुरमच्या बाहेर मागच्या वर्षी प्रथम पडला आणि हा छोटेखानी पूर्वी होत असलेला कार्यक्रम अजून मोठा होण्याचं हे दुसरं वर्ष आहे. जसं माझ्या घरी चालणारं प्रवचन राहळकर राम मंदिरामध्ये म्हणून बाहेर पडलं आणि राहळकर राम मंदिरातून गणेशपुरम मध्ये आलं. तशीच ही काहीशी घटना वाढदिवसाच्या बाबत देखील घडते आहे. मनूचा मासा जसा जसा मोठा होतो तसा तसा त्याला मोठ्या मोठ्या जलाशयामध्ये मनुनी नेलं आणि मग नंतर तो सरोवरात देखील मावेनासा झाला तेव्हा त्याला मनुनी सागरात सोडला. आणि जेव्हा युग समाप्तीची वेळ आली तेव्हा तो मासा मनूकडे आला आणि त्यांनी मनूला तारलं. तसा हा मनूचा मासा हळूहळू विस्तार असलेल्या प्रदेशामध्ये जातो आहे आणि तो क्रमाने आपल्या सगळ्यांना तारेल याच्यात काही शंका नाही. सत्यमार्गीचा साधक अविचल साधन पथ अविरत क्रमात आहे हे पद सामूहिकरित्या इथं गायलं गेलं. यालाच याच अर्थाचं एक पद मोठं पद गात गात आम्ही लहानाचे मोठे झालो. मुकुंदराव देखील त्याच्यात आहेत. ते पद याच चालीमध्ये आहे. दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवन भर अविचल चलता है. जीवन भर अविचल चलता है. सजग झकर आवे आकर्षण पग पग पर झूमते प्रलोभन. होकर सबसे विमुख बटोही पथ पर संभल संभल बढ़ता है. जीवन भर अविचल चलता है. आणि एके दिवशी मुकुंदरावांनी मला या काव्याच्या चालीच्या आधारावर मी काव्य करावं असा आग्रहाचा प्रस्ताव मांडलाच. आज हे काव्य इथं समूह गान म्हणून साजरं झालं. ते समूह गान आणि ते काव्य हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. उपनिषद म्हणत की ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिथाः मा गृध कस्य स्विद्धनम. जगात जे जे जीवन आहे ते सर्व ईश्वराने वसवलेलं आहे. त्यामुळे ईश्वराच्या नावाने त्यागून तू यथा प्राप्त त्याचा भोग घे. वासना राखू नको आणि कोणाच्याही धनाची इच्छा राखू नको. हे जे ईश्वर निर्मित जीवन आहे ते जीवन आणि त्याच्या पलीकडे असणारा ईश्वर हे सत्य आहे. सत्य स्वरूप आहे. सत्य आत्मतत्व आहे. उपनिषद असं म्हणतात की तदे जती तन्नई जती. ते मुळीच हालचाल करत नाही. ते हालचाल तेच करतं. ते मुळीच हालचाल करत नाही पण ते मनापेक्षाही वेगवान आहे. ते देवांनाही प्राप्त नाही पण त्यांनी देवांना कधीच गाठलेलं आहे. धावणाऱ्या सर्वांना ते उभं राहून केवळ उभं राहून मागं टाकतं आणि प्रकृती मातेच्या अंकावर खेळणारा प्राण त्याच्या सत्तेवर चळवळ करत असतो. आपल्या सगळ्यांच्या प्रकृती मधून वाहणारा प्राण आपल्या सर्वांच्या देहाच्या आत बाहेर करणारा प्राण हा आत्मसत्तेवर म्हणजे ईश्वराच्या सत्तेवर आत बाहेर करतो आहे. उपनिषद असं म्हणत की हे सत्य मात्र या देहाच्या योगानेच झाकलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामधल्याच या ऋचा आहेत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं देह इंद्रिय मन बुद्धी रूपी या सुवर्ण पात्राच्या आत हे सत्य झाकून ठेवलेलं आहे. परमात्म्यांनी झाकून ठेवलेलं आहे आणि ते उघडणं देखील परमात्म्याच्याच कृपेनी होईल. ते असं म्हणतात की तत्वम पोषण अपावृणो हे विश्वपोषक प्रभो ते सत्य माझ्याकरता तू उघडं कर. अर्थात देह मन बुद्धीला बाजूला सारून माझ्याकरता तू उघडं कर. सत्य धर्माय दृष्टये मी सत्य धर्माचा उपासक आहे. माझ्या दर्शनासाठी म्हणून मला सत्य समजण्याची प्रेरणा होवो. सत्य माझ्या ठिकाणी अवतरो. आणि सत्याशिवाय तो प्राप्त होतच नाही. त्याला काय करणार. सत्येन लभ्यस्तपसा येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम असं उपनिषद म्हणतं. तो सत्यानेच लाभतो कारण तो आत सत्स्वरूप आहे. तो देह इंद्रियांवर भरोसा ठेवून लाभणार नाही. तो तपानी लाभतो. तो सम्यक ज्ञानामुळे लाभतो. उत्तम ब्रह्मचर्यामुळे तो प्राप्त होतो. अशा सत्यमार्गीचा अविचल साधक दिव्य ध्येय की ओर तपस्वी असा तपस्वी व्हावं अशी लहानपणापासून प्रेरणा माझ्या ठिकाणी झाली. त्याला काही काही व्यक्ती या कारण होत्या. माझे वडील आई आजी ज्यांनी संस्कार केले ज्या संस्कारांमुळं मी खरं या अशा प्रकारच्या चिंतनाला पात्र झालो असेन. प्राचार्य शिवाजीराव भोसले संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे अशा मंडळींच्या प्रेरणेने मी स्वामीजींकडे यायच्या आधीच अर्थात या सत्य मार्गावरून म्हणजे परमात्म प्राप्तीच्या मार्गावरून चालावं असं ठरवलं. मला असं वाटतं की माझे संस्कार माझ्यावर झालेले संस्कार त्याला कारण आहेत. मी 7-8 वर्षांचा असेन म्हणजे किती तिसरीत असेन चौथी पाचवीत असेन जास्तीत जास्त म्हणजे 8-9 वर्षांचा असेन समजा. तेव्हा आमच्या पायात चपला नसायच्या. एकतर घरात तरी असायचा किंवा शाळेत तरी विसरून आलेलो असायचो. खेडचे म्हणजे खरंच फुफाट्याचे रस्ते असायचे. आमच्या आईतून घरी येताना माझ्या पायाखाली काहीतरी आलं. मी पाहिलं तर एक अंगठी होती, चांगली अंगठी, त्याला लाल खडा होता. मी कुतूहलाने ती उचलली, घरी आणली. घरी आणल्यानंतर शाळेतून घरी येत होतो, आमच्या दादांना दाखवली, तर दादांनी नाराजीने माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले की रस्त्यावर पडलेली वस्तू उचलू नये. मी म्हटलं की ही चांगली असेल असं वाटलं, कोणाची आहे कोण जाणे, पण मी आणली खरी. ते म्हणाले इथून पुढे लक्षात ठेव की रस्त्यावर काही दिसलं तरी उचलायचं नाही. असू दे म्हणाले, बघू आता काय करायचं ते. मग दादा आमचे हातपाय तोंड धुवून जरा ताजे तवाने होऊन चालून आले, लायब्ररीत गेले. खेडला आमच्या लोकमान्य टिळक वाचनालय, तिथं फलकावर लिहिलेलं होतं की श्रीयुत लोहकरे यांची अंगठी हरवलेली आहे, कोणाला जर मिळाली तर कृपा करून आणून द्यावी. दादांनी तो बोर्ड वाचला, घरी आले आणि म्हणाले की चल ती कोणाची आहे, आमच्याच आळीत राहणारे लोहकरे सर त्यांची ती अंगठी होती. बंडोपंत लोहकरे ती अंगठी घेऊन त्यांना नेऊन दिली. ते घरी नव्हते, त्यांच्या मंडळी होत्या बहुतेक. ती दिली, आम्ही घरी आलो. नंतर लोहकरे सर घरी आले आणि ते बक्षीस द्यायला लागले. तर दादा म्हणाले की हा बक्षिसाचा प्रश्न नाहीये, त्याच्या संस्काराकरता ती परत केली. मग बक्षीस घेणं देखील संस्कारामध्ये येईल, तुम्ही बक्षीस देऊ नका. त्यांनी जे केलं ते त्यांनी करायलाच पाहिजे होतं, त्यांनी मुळात रस्त्यावरची उचलायलाच नको होती. तेव्हा ते लोहकरे सर म्हणाले की अहो तुमच्या मुलांनी उचलली म्हणून माझ्यापर्यंत आली, पण दादांनी मला बक्षीस घेऊ दिलं नाही, त्यांना देऊ दिलं नाही. ते म्हणाले की हा तुमच्या मनाचा प्रश्न आहे, पण त्याच्या मनाचा विचार करा. आणि मग मी कॉलेजमध्ये बारामतीला गेल्यावर कोणीतरी आमचे प्राचार्य डॉक्टर जे के गोधा त्यांना सांगितलं की फार एक हुशार विद्यार्थी तुमच्याकडे अमुक अमुक वर्गामध्ये आहे, त्याच्याकरता काही करावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी मला बोलवलं आणि म्हणा एक ठराविक फॉर्ममध्ये अर्ज दिला. मला म्हणाले की हा अर्ज भरून द्या, तुम्हाला तुमच्या मार्काच्या योगाने फ्री शिप द्यायचा मी विचार करतोय. कोणीतरी रेकमेंड केल्यामुळं गोधा सर तसं करत होते. मी तो वाचला तर तो आर्थिक नादारीचा अर्ज होता. मी तो गोधा सरांना परत दिला. मी म्हटलं की फी भरण्याची माझ्या वडिलांची कुवत नाही आहे असं नाहीये. ते म्हणाले की ही फ्री शिप आहे, पण याच्याकरता काही अटी आहेत म्हणून केवळ हे करायचं आहे. आमच्या दादांनी केलेले संस्कार कामी आले. मी म्हटलं की मी नादार नाहीये, माझ्या वडिलांना असं आवडणारही नाही. आम्ही नारायणपेठेत जिथं राहत होतो त्या जागेचं ओनरशिप जेव्हा करायचं ठरलं तेव्हा काही लोक आम्हाला सांगायला आले की तुम्हाला जरी पावती मिळत नसली तरी पुण्यात रेंट ऍक्ट आहे, त्यामुळं इथं तुम्ही भाडेकरू आहातच, तुम्हाला ओनरशिप मिळेल आणि भाडेकरू म्हणून कमी रेटमध्ये मिळेल. आमचे दादा म्हणाले की आम्ही आम्ही कोणाला फसवणार नाही. आम्ही जागा घेणं म्हणजे मालकाला जागा कमी मिळणं. आम्ही आमची काही सोय करू पण आम्ही ही जागा सोडणार. ती जागा सोडून मी निंबाळकर तालमीपाशी आम्ही राहायला गेलो आणि काही कारणाने मग ती जागा सोडून परत नारायणपेठेत आलो तेव्हा तिथं राहणाऱ्या ज्या मालक बाई होत्या त्यांनी मला बँकेच्या पत्त्यावर एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात त्यावेळेला 10,000 रुपयाचा चेक होता की तुमच्यासारखे चांगले लोक इथं येऊन राहून गेले. माझ्या बहिणी मी बहीण आहे असं समजा आणि याचा तुम्ही स्वीकार करा. मी त्यांना तो चेक नेऊन दिला. मी म्हटलं की बहीण आहे या भावाचा स्वीकार केलेला आहे पैसे मात्र घेऊ शकत नाही. विषय सुखाचे मृगजळ सेवुनी तृषा निमविणे दिले सोडूनी याचा अभ्यासच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. साधक असू तर अभ्यास व्हायला पाहिजे. तृष्णा काम विवर्जित कर्मे ईश्वर स्मरणी करीत सुवर्मे. त्यामुळं कशाही दडपणाला कधीही काहीही झालं तरी बळी पडायचंच नाही काहीही होवो. अशा प्रकारचे संस्कार मला असं वाटतं की संघामुळं आमच्या दादांमुळं श्रवणामुळं झाले आणि राहळकर सरांनी उल्लेख केला तसं स्वामीजींनी मला जे काही निवडलं असेल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी माझा थोडा तडफदारपणा देखील पाहिलाच निस्पृहता देखील पाहिलीच असेल असं मला वाटतं. तसं स्वामीजींच्या भेटीपूर्वीच जे 71 सालापासून तेव्हा मी 10वीत होतो तेव्हापासून मी ध्यान करत असे. त्याला नीट स्वरूप नव्हतं. चिंतन ध्यान करायचो वाचून करायचो. स्वामी शिवानंदांचं वाचलेलं होतं की हे परमात्मन तू सच्चिदानंद स्वरूप आहेस तू माझ्यामध्ये पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहेस म्हणून मीही माझा आत्माही सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा प्रकारची काही वचनं त्या पुस्तकात होती. ती खूप शांतपणाने म्हणायची आणि तसा भाव ठेवायचा प्रयत्न करायचा यालाच मी ध्यान समजू लागलो. पुढं ओंकाराचा उच्चार करायचा आणि शांतीचा अनुभव त्याच्यामध्ये रमून राहायचा प्रयत्न करायचा याला मी ध्यान समजायला लागलो. पुढं सोहमचे श्वास घ्यायचे याला मी ध्यान समजायला लागलो. मी त्राटक ध्यानाला ध्यान समजायला लागलो. मी प्राणायाम करून प्राणायामाच्या अंती थोडी शांती मिळवू लागलो. कधी मी केवळ ओम असं नामस्मरण करायचो कधी ओम नमः शिवाय असं नामस्मरण करायचो कधी श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचो नाम घ्यायचो. आपण रामरूप आहोत अवतीभोवतीची सृष्टी ही रामरूप झालेली आहे असं भाव ठरायचो आणि मला त्याच्यातून शांती मिळायची समाधान मिळायचं आनंद मिळायचा. एका नैतिक जीवनाचा निश्चय या दरम्यान झाला आणि मी स्वामीजींकडे आलो असं मला वाटतं. 76 साली मी स्वामीजींकडे आलो. दुकानामध्ये सुमारे 76 जून किंवा जुलैमध्ये मी स्वामीजींकडे आलो आणि मे 77 स्वामीजींचा मला अनुग्रह झाला. ते साधारण 8-10 महिन्यांनी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. स्वामीजींनी अनुग्रह दिल्यावर लगेचच मला समजलं की आपल्याला हे जमतंय, हे ध्यान आपल्याला जमतंय. कारण आधी थोडं थोडं जमतंय हे समजत होतं, पण मार्ग नक्की कळत नव्हता. किंवा साधनेमध्ये धरसोड होती, जे वाचनात येई ते करावं असं वाटायचं. मग स्वामीजींच्याकडून श्रवण घडायला सुरुवात झाली, चिंतन घडायला सुरुवात झाली. युवा केंद्र झालं, युवा केंद्रामध्ये आम्ही काही तरुण मुलं निरूपण करायचो. युवा केंद्र म्हणजे 7-8 जणांचं युवा केंद्र, त्याच्यात जवळपास 4-5 जण बोलायचे. माझ्या असं लक्षात आलं की निरूपणात फार सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण निरूपण करता करता आपले जे शब्द आहेत, जे निरूपणकर्त्याचे शब्द आहेत, ते स्वतःच्या अनुभवाला ओलांडून पुढे जाण्याची शक्यता असते. आपल्याला समजलं अशा भावात पुढे जाण्याची शक्यता असते, पण प्रत्यक्ष समजलेलं नसतं. म्हणून निरूपण करायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की ही तारेवरची कसरत आहे, हा अवघड मार्ग आहे. प्रामाणिक साधकाला तो अवघड वाटला पाहिजे. आणि मग असं ठरवलं की आपली वाचा किंवा वाणी वापरायचीच असेल तर आपला अनुभव आहे तिथपर्यंत ठामपणाने वापरायची. पण संतांच्या ग्रंथावर निरूपण करताना आपल्या अनुभवाच्या पुढे जाऊन ते बोलतात, तेव्हा श्रद्धापूर्वक वापरायची. आपल्याला हे अजून समजलेलं नाहीये, समजण्याची तळमळ आहे, पण श्रद्धेने वाणी वापरायची. या काळामध्ये माझी सर्वार्थाने प्रगती झाली असं मला वाटतं. 1976 ते 1986 साली माझा विवाह झाला. मला स्वामीजींच्या समोर दुकानात ध्यानाला बसलेला असताना ट्रान्सचा अनुभूती आली, आणि मग ध्यानात विविध अनुभव आले काही बाही. जसं ज्ञानोबांच्या समाधीला आपण घट्ट मिठी मारतो आहोत, ज्ञानोबा ज्ञानोबा असं म्हणतो आहोत, असं दृश्य दिसलं. मला त्याचं जरा आश्चर्यच वाटलं. दोनदा साधारणपणाने निर्विकल्प ध्यानाचा अनुभव आला. ते स्वामीजींचं प्रवचन सुरू झालेलं समजलं, पण मग नंतर फक्त आहोत आपण सावध. खूप दूरवर त्यांचे शब्द ऐकू येत आहेत किंवा कधी कधी ऐकू येत नाहीयेत. जे ऐकू येत आहेत ते अजून घट्ट ध्यानामध्ये ढकलत आहेत आणि ऐकू येईनासे होत आहेत. प्रवचन सुरू झालं आणि शेवट प्रवचनाचा झाला हे जसं एक चुटकी वाजवावी तसा काळ निघून गेला. काळच मध्ये राहिला नाही. नीलवर्ण गगनाचा अनुभव आला. अंगुष्ट मात्र हा पुरुषः ज्योतिही इव अधूमकः, धूम्र रहित अंगुष्ट मात्र ज्योती दर्शन देखील झालं ते मी स्वामीजींना सांगितलं. या सगळ्या गोष्टी स्वामीजींना मी सांगत असे, पण साधकांमध्ये याचा उल्लेख मी कधी कोणाला केला नाही. गप्पा गोष्टीमध्ये हे कधी सांगितलं नाही. अंतर्मुख राहायचं, आपल्या स्वरूपाशी स्थिर राहायचं, अनुभवाची देवाणघेवाण करायची नाही, अशा बेताने चाललो. मला असं वाटतं की 86 साली माझा विवाह झाला तोपर्यंत माझ्या समाधानासारखी साधना माझी पूर्ण झालेली होती. 1983 साली स्वामीजींनी बोलून मला असं सांगितलं की कोणी जर विचारलं तर तू ध्यानाचं इथून पुढे मार्गदर्शन करत जा आणि ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या 5 प्रती मला दिल्या, तुला योग्य वाटतील अशा व्यक्तींना तू त्या दे असं म्हणाले. पण या गोष्टी जणू घडल्याच नाहीत अशा प्रकारे मी कायम राहिलो आणि मला असं वाटतं की ही माझी पूर्वतयारी होती. माझा विवाह झाला तेव्हा मी माझ्या समाधाना ज्याला म्हणू की आपल्या स्वतःची ग्वाही समाधानाची अशी माझ्यापाशी मला मिळालेली होती. 1986 सालीच मी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 84 साली जरी केंद्र शुक्रवार पेठेतल्या घरात, तरी 86 साली ज्ञानेश्वरी मी सांगायला लागलो लग्न झाल्यावर. आणि 96 साली स्वामीजींनी देह ठेवला. वेगवेगळे काळ जर पाहिले तर मला असं वाटतं की 1976 ते 86 हे एक सवन माझ्या जीवनामध्ये होतं जे मला काही बाही पूर्णतेकडे घेऊन जात आहे असं मला वाटलं. आणि 1986 ते 96 या काळामध्ये हळूहळू त्या पूर्णतेवर स्वामीजींची मोहर उमटली. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आला तेव्हा 91 साली मी स्वामीजींच्या जागी प्रवचन ज्ञानेश्वरीची करायला लागलो. 92 साली त्यांनी उत्तराधिकार दिले. पण मला असं वाटतं की या सगळ्या काळात त्या कहाण्यांमध्ये जसं म्हणतात तसं घेतला वसा टाकू नको, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, अशा प्रकारे मी याचं प्रगतीकरण करण्यापासून मला स्वतःला दूर ठेवलं. आणि मला असं वाटतं की ते स्वामीजींना फार आवडलं, ते स्वामीजींना आवडत असे. दीपक चिद्रूप स्वस्वरूपाचा तिमिर नाशुनी बोधित साचा, निर्मळ अनुभव गुरु प्रेमाचा, मकरंदासी सुखवित साहे, असं या काव्याचा शेवट मी केला. मला असं वाटतं की ब्रह्मविद्या ही आतून अंकुरित होण्याची गोष्ट आहे. माझ्याबाबत गुरुकृपेनी आपलं काम केलं, माझ्या गुरु ईश्वराने देह इंद्रियांच्या आत सुवर्णपात्रात आच्छादित झालेलं सत्य माझ्याकरता अनावृत केलं. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. शेवटी भावबळे आकळे येरवी नाकळे हेच खरं आहे. आणि सद्गुरूंवरचा भाव, सत्य मार्गावर चालण्याचा भाव हा मला जीवनामध्ये इथपर्यंत घेऊन आला असं मला वाटतं. या दिवशी खरं म्हणजे इतर सर्व दिवशी भगवंत काय सांगतात, समर्थ काय सांगतात, ज्ञानोबा काय सांगतात हे मी बोलत असतो. अशा दिवशी आणि अश्विन शुद्ध चतुर्थीच्या दिवशी या कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की मला माझ्याबद्दल बोलावं लागतं, पण त्या बोलण्याने देखील मला माझ्या जीवनामध्ये आत मागं वळून डोकवून पाहण्याची संधी मिळते आणि ते तुमच्या पुढे उलगडून दाखवण्याची देखील संधी मिळते असं मला वाटतं आणि ती संधी मी घेतो इतकंच. हरी ओम तत्सत. हरी हरी हरी.
कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी काही निवेदन करते. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मुकरंदनाथ यांची ग्रंथ संपदा तसंच असे आज प्रकाशित झालेली सीडी बाहेर ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. आपण यांचा जरूर लाभ घ्यावा. ज्यांना मंडळाच्या पुण्यामध्ये नियमित जाणाऱ्या केंद्राविषयी माहिती हवी असेल तर त्यांनी कृपया ग्रंथ विक्री केंद्राजवळ संपर्क साधावा. तसंच आपल्या पुढील आठवड्यातील सर्व कार्यक्रम प्लॅनरप्रमाणे होणार आहेत याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. निवेदन संपली. कार्यक्रमाची सांगता आपण एक भावपूर्ण मागणं मागून करणार आहोत. सद्भक्त आदित्य जोशी आता ही प्रार्थना सादर करतील.
प्रेमलोभ लळा पुरवा. कंसाधिका वैरी धारा पांडवा वैरागी कंसाधिका वैरी धारा पांडवा कई बारी कौसाधिका वैरी झाला पांडवा कैवारी पंढरीचा देवा प्रेम लोभ लढा पुरवा प्रेम लोभ लढा पुरवा गोपिका रमणा गोपिका रमणा मकरंदये शरणा मकरंदये शरणा मकरंद येत शरणा पंढरीचा देवा प्रेम लोभ लढा पुरवा प्रेम लोभ लढा पुरवा पंढरीचा देवा पंढरीचा देवा पंढरीचा परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ अवघे गर्जे पंढरपुर चालला नामाचा गज अवघे गर्जे पंढरपुर चालला नामाचा गज नरहरी सोनार हरिचा दास भजन करी हा रात्र दिवस अवघे गर्जे पंढरपुर चालला नामाचा गज अवघे गर्जे पंढरपुर चालला नामाचा गज राम नाम के दो अक्षर सब सुख शांति समाये राम नाम के दो अक्षर में सब सुख शांति समाये भज मन राम नाम सुख दाय
श्रीराम आपला कार्यक्रम संपन्न झाला आहे. ज्या साधकांच्या गाड्या मागच्या बाजूला इथे आहेत त्यांनी ज्या साधकांच्या गाड्या मागच्या बाजूला इथे